आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्तुती असो. आता आपण पॅट्रियर्ट अब्राहम, कुलाधिपती अब्राहम या विषयावर एक प्रवचन ऐकणार आहोत. हा संदेश 20व्या शतकातील संदेष्टा प्रिय बंधू विल्यम मॅरियन ब्रॅनम यांनी 7/2/64 रोजी बेकर्सफील्ड कॅलिफोर्निया अमेरिका येथे दिला होता. या संदेशाचा इंग्रजी संदेशाचा मराठी भाषेतील अनुवाद आहे, तो मी आपल्याला ऐकवित आहे.
Book of Genesis again, the 22nd chapter, beginning with the 15th verse.
उत्पत्ती ग्रंथाचा 22वा अध्याय व 15व्या वचनापासून आरंभ करू.
And we expect now just to speak for a few moments and start the service. Genesis 22, beginning with the 15th verse.
आपण उपासनेला आरंभ करणार आहोत उत्पत्ती 22वा अध्याय 15व्या वचनापासून आरंभ करू.
And the angel of the Lord called unto Abraham out of heaven the second time.
परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहमाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटलं.
And said, By myself have I sworn, saith the Lord, for because thou hast done this thing, and hast not withheld thy son, thine only son.
परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही.
That in blessing I will bless thee, and in multiplying I will multiply thy seed as the stars of the heaven, and as the sands which are upon the seashore. And thy seed shall possess the gates of his enemy.
मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी समुद्र तीरीच्या वाळू इतकी होईल असे मी करेन. तुझी संतती आपल्या शत्रूची नगरे हस्तगत करील.
And in thy seed shall all the nations of the earth be blessed, because thou hast obeyed my voice.
तू माझा शब्द ऐकलास म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.
What a promise. Because of obedience.
हा हा हा, काय अभिवचन आहे. कारण काय तर आज्ञापालन.
Obedience is what God wants.
देवाला आज्ञापालन हवे आहे.
It was once said, obedience is better than sacrifice.
एके ठिकाणी म्हटलं आहे, यज्ञापेक्षा आज्ञापालन जास्त चांगले आहे.
To obey the Lord is better than any sacrifice that you could do.
तुमच्या कोणत्याही यज्ञार्पणापेक्षा प्रभूची आज्ञा पाळणे हे जास्त उत्तम आहे.
We are facing now a grand text tonight, the patriarch Abraham, which was called the father of the faith.
आज रात्री आपल्यापुढे महान वचने आहेत. कुलाधिपती अब्राहम यालाच विश्वासाचा पिता असे म्हटले होते.
Because God made him the promise to inherit the earth and his seed.
त्यामुळेच त्याला व त्याच्या संतानाला पृथ्वीचे वतन प्रदान करण्याचे अभिवचन देवाने दिले.
And it's through Abraham, we being dead in Christ, become Abraham's seed and are heirs with him according to the promise.
अब्राहमामुळेच ख्रिस्तामध्ये मृत असता आपण अब्राहमाचे बीज बनतो आणि वचनानुसार त्याच्यासह वारिस ठरतो.
Abraham was just an ordinary man. Wasn't something special.
अब्राहम एक साधारण मानव होता. तो काही कोणी विशेष असा नव्हता.
God never called him, as far as we have any record, until he was 75 years old.
शास्त्राप्रमाणे आपण पाहतो की तो 75 वर्षाचा होईपर्यंत देवाने त्याला पाचारण केलं नाही.
His wife, which was his half sister, being 65 years old at the time.
त्याची पत्नी ही त्याची दूरची बहीण होती व त्या समयी ती 65 वर्षांची होती.
They probably lived together since they were very young.
कदाचित अगदी कोवळ्या तारुण्यामध्ये किंवा तारुण्यापासून ते एकत्र राहिले असावेत.
And she was barren, had no children.
ती वांज असल्याने तिला मूलबाळ नव्हते.
God called a complete separation to separate himself from the rest of the world and from all these people and from all these kindred.
Satahala Anya Jaga Pasun Swakiya Pasun Va Sarva Ganagota Pasun Purnapane Alipta Hunace Avan Devane Abrahamala Dila.
There was a special thing for him to do.
Ek Vishesh Karya Manun He Tala Karavayace Hota.
And when God expects you to do a special thing, he demands a complete separation from any doubt.
Parmeshwar jeva aplyavar kahi vishesh karya sopavto teva aplyala sarva samshaya pasun dur thevay lagte.
You've got to come to full obedience, to obey what he says.
To kay mhanto te agdi katekhorpane va ajnyankitpanane palavech lagte.
God demands it. You can't do it no other way.
Hi devachi ajnya. त्याहून काही निराळे असूच शकत नाही.
And he always sets an example, and that was his example.
देव नेहमीच एक नमुना ठेवतो व हा त्याचा स्वतःचा नमुना असतो.
Of a complete separation from all of his family, all of his kindreds, and so forth, to walk a life separated to God.
हा नमुना म्हणजे सर्व कुटुंब गणगोत्र वगैरे पासून दूर राहून वेगळे जीवन फक्त देवासाठीच गाळणे.
Years passed, nothing happened. But still Abraham held on. He was not discouraged.
वर्षामागून वर्षे गेली पण काहीच निष्पन्न होईना. पण अब्राम मात्र न डगमगता पाचारणाला चिकटून राहिला.
He never staggered at the promises of God through unbelief, but was strong, giving praise to God.
अविश्वासाने देवाच्या वचनापासून तो कधीच अडखळला नाही. तो देवाला स्तुती देत त्या वचनाला घट्ट धरून राहिला.
Year by year as it went by, no doubt many critics come by and said, Abraham, father of nations, how many children do you have now?
वर्षांच्या वर्षे मागे पडली त्याचे टीकाकार येऊन त्याला खवचटपणे म्हणाले असतील, महाशय आपण तर राष्ट्रपिता आहात, मग आपल्याला मुले किती यात काही संशय नाही.
That didn't stagger him.
पण त्यामुळे तो डगमगला नाही.
No child, and Sarah was past the time of life of bearing children, of course way beyond menopause.
मुलबाळ नाही, सारेचे वय मुले होण्याच्या पलीकडे गेलेले.
But still Abraham believed God just the same.
पण अब्राहमाचा विश्वास कधी ढळला नाही व तो तसाच राहिला.
He made preparations for the baby.
त्याने होणाऱ्या मुलाची सर्व तयारी केली.
Because he knew and was fully persuaded that God could not make a promise that he wasn't big enough to back up.
कारण त्याला ठाऊक होते की जे वचन पाळता येत नाही असे वचन परमेश्वर देऊ शकत नाही.
His seed should think the same thing.
त्याच्या बीजासंबंधीही हीच धारणा असावी.
Regardless of how unreal it seems, how unnatural it seems to the natural mind.
मग नैसर्गिक बुद्धीला ते किती का अशक्य भासो किंवा दिसो.
Yet God cannot make a promise that he is not big enough to take care of.
जे देव वचन देतो ते पाळता येत नाही असे वचन कधीच तो देऊ शकत नाही, एवढा देव लहान नाही.
We believe that same thing today.
आपलाही असाच विश्वास आहे.
Every true seed of Abraham believes the same thing, no matter what circumstances in.
आजही अब्राहमाचे सत्य बीज हाच विश्वास धारण करत, मग कशी का परिस्थिती असे ना.
How much knowledge we have accumulated?
ज्ञानाचे किती भांडार साठवलेला आहे.
How many things has happened?
किती गोष्टी घडल्या असोत.
How natural it is to the natural mind?
नैसर्गिक बुद्धीला हे कितीही अनैसर्गिक भासो.
How foolish it is rather to the natural mind? It doesn't make a bit of difference.
किती का मूर्खपणाचे वाटो दैहिक मानवाला, मूर्खपणाचे वाटो विश्वासामध्ये काहीच फरक पडत नाही.
If God said so, that's it.
देव तसं म्हणतो ना मग बस.
And the seed of Abraham are settled upon, thus saith the Lord. That settles it.
यास्तव परमेश्वर म्हणतो यावरच अब्राहमाचे बीज उभारलेले आहे, इथेच सर्व काही निकालात निघते.
We find out 25 years later, no children.
25 वर्षे होऊन गेली तरी पण मूल बाळाचा पत्ता नाही.
And still, God was faithful to keep his promise to Abraham, for Abraham believed God.
तरीही अब्राहमाचा देवावर विश्वास असल्याने देव आपल्या वचनाविषयी विश्वासूच राहिला.
The little boy came on the scene, little Isaac.
कुटुंबामध्ये एक लहान बाळ आलं, त्याचं नाव इसहाक.
Then after little Isaac had come on the scene, then we find out that God gave him a double test.
लहान इसहाक बाळ यायचा अवकाश की प्रभूने अब्राहमाला दुसऱ्या कसोटीला लावले.
He said this child, after being now about 115 years old or 20, Abraham was.
देव म्हणाला हे मूल पण केव्हा अब्राहमाचे वय 115 किंवा कदाचित 120 गाठल्यानंतर.
He said, I want you to take this, your only son, and take him up to the mountain that I will show you.
देव म्हणाला तुझा एकुलता एक पुत्र हे बाळ घेऊन मी दाखवीन त्या पर्वतावर जा.
And there offer him up on this mountain for a sacrifice.
आणि त्या ठिकाणी जाऊन त्याचे तू अर्पण कर.
In other words, destroy every evidence that he had that the promise would be fulfilled.
दुसऱ्या शब्दात म्हणावे की देवाच्या वचनाच्या पूर्तीचा पुरावाच जणू तू नष्ट कर.
That's taken away all the natural things.
याचा अर्थ हाच की सर्व नैसर्गिक गोष्टी काढून घेणे.
And Abraham said, I received him as one from the dead.
अब्राहम म्हणाला माझा पुत्र मला मेलेल्यातून परत मिळाला.
And I'm fully persuaded that he's able to raise him up from the dead.
आणि मला पूर्ण खात्री आहे की देव त्याला मेलेल्यातून उठवण्यास समर्थ आहे.
That's the people now, the seed of Abraham, because he raised us from the dead.
याला म्हणावे अब्राहमाचे बीज असलेले लोक कारण प्रभूने आपल्याला मृतांमधून उठवले आहे.
We were dead in sin and trespasses.
आपले पाप व अपराध यामध्ये आपण मृत झालो होतो.
And he who was able to change my mind, change my thoughts, change my nature, change me all over.
आणि प्रभू माझे मन विचार स्वभाव वगैरे सर्व साफ बदलू शकतो.
He can do as he pleases.
त्याला वाटेल तसे तो करू शकतो.
Whatever he says, I believe it's the truth, and every seed of Abraham believes the same thing.
प्रभू काही जरी म्हणाला तरी ते सत्यच आहे असा माझा विश्वास आहे. अब्राहमाच्या प्रत्येक बीजाची हीच विश्वासधारणा असते.
Abraham, not disobedient to God, taking the little boy.
परमेश्वराची अवज्ञा न करता अब्राहमाने लहान बाळाला घेतले.
And on this morning, told the servants, you wait here with the mules.
भल्या पहाटे अब्राहमाने आपल्या नोकरांना म्हटलं तुम्ही येथेच खेसरांजवळ राहा.
The son and I will go yonder to worship. And he and I will return.
माझा पुत्र व मी पलीकडे जाऊन परमेश्वराची उपासना करतो व मी आणि माझा पुत्र आम्ही दोघेही परत येऊ.
Oh, how is he going to do it?
बाप रे हे तो कसं करणार.
When he goes up to the top of the mountain to take his own son's life.
तो तर आपल्या पुत्राचा जीव घ्यायला पर्वताच्या माथ्यावर जात होता.
Yet he says, the child, the lad and I will return.
तरी पण तो म्हणत आहे की मी व माझे बाळ परत येऊ.
He know that something had to happen.
काहीतरी अघटित घडणार हे तो जाणून होता.
And he didn't know just how God was going to do it. That isn't his question.
पण देव ते कसे करणार हे त्याला ठाऊक नव्हते. हा त्याचा प्रश्न नव्हता.
He knows that God promised it.
त्याला एवढीच माहिती होते की वचन जे दिलं आहे ते देवानं दिलेलं आहे.
That's all we care to know. God promised it.
देवाने वचन दिले इतकेच आपणही जाणावे याचीच गरज आहे.
How's it going to be? I can't tell you. But God said so.
ते कसे कोण जाणे पण देव तसे बोलला हे निश्चित.
He'll send Jesus Christ the second time. He will come in a physical form.
तो येशू ख्रिस्ताला दुसऱ्यांदा पाठवेल व तो शरीरधारी असा येणार.
He will claim his own.
तो आपले लोक आपलेसे करील.
There will be 1,000 years millennium reign upon this earth with him, with the redeemed.
त्याच्या सह या पृथ्वीवर 1,000 वर्षांचे राज्य असणार तारण पावलेल्या लोकांबरोबर.
That's what he promised. And we are looking for that hour to approach.
देवाने हेच वचन दिले व आपण त्या क्षणाची वाट आतुरतेने पाहत आहोत.
He promised to heal the sick, to raise the dead, to cast out devils.
रोग बरे करणे, मृतांना जिवंत करणे, भूते काढणे याविषयी त्याने वचन दिलेले आहे.
He promised to do it. He's the same yesterday, today and forever.
ते घडणारच असे त्याने वचन दिले. तो काल आज व सर्व काळ सारखाच आहे.
How? I don't know. He promised to do it. We believe it. That settles it.
कसा कोण जाणे. त्याने वचन दिले आम्ही विश्वास ठेवला बस यात सर्व ठरलं.
Man believes God, he believes all he says.
मनुष्याने देवावर विश्वास ठेवला की तो जे सांगेल त्या सर्वांवर विश्वास ठेवावाच.
And that's why Abraham believed God.
देवावर विश्वास ठेवण्याचा अब्राहमाचा खात्या किंवा तरा अशीच होती.
Now he was asked to destroy every evidence that is promised to be taken care of.
त्याच्या वचनात जे काही सांगितले त्या सर्वांचा पुरावाच नष्ट कर असे अब्राहमाला सांगितले गेले.
But God, he was persuaded that God could do it.
अब्राहमाला खात्री होती की देव हे करीलच.
Now not only did he give this great promise, he gave it to his seed also.
हे महान वचन देवाने दिले एवढंच नव्हे तर ते अब्राहमाच्या बीजाला सुद्धा दिलं गेलं.
And because Abraham was faithful and kept the word of God that God promised him.
अब्राहम विश्वासू होता व त्याने देवाचे वचन पाळलं म्हणूनच देवाने त्याला वचन दिले.
And know that God could raise up this child and he spared not his own child.
तो जाणत होता की तो आपल्या बाळाला उठविल त्याने बाळाला राखून ठेवलं नाही.
But God was a type of God giving his son, of course.
देवाने आपला पुत्र देताना हाच नमुना पुढे ठेवला होता अर्थातच.
He packed the wood up the mountain and so forth.
त्याने इंधन जमवले डोंगरावर गेला वगैरे वगैरे.
Jesus Christ later packed his own sacrifice block up the hill to where he was crucified.
कालांतराने ख्रिस्ताने ही टेकडीवर आपले अर्पण साहित्य तयार केले व तेथेच तो खेळला गेला.
We realize that in this, in doing this, it pleased God so well to see that Abraham loved him above everything on earth, even his only son.
आपण जाणतो की अब्राहमाने देवावर जगातील सर्वहून स्वपुत्राहून सुद्धा जास्त प्रेम देवावर केलं हे पाहून देवाला संतोष झाला.
He loved him above what anybody could say, anybody could do. He still loved God enough to believe his word.
कोणी काही का बोले ना काही का करे ना अब्राहमाने मात्र देवाच्या वचनावर विश्वास ठेवला.
Oh, Abraham's seed believes God like that.
अब्राहमाच्या बीजांचा देवावरील विश्वास असाच असतो.
They are believing God.
ते देवावरच विश्वास ठेवतात.
And we know that it pleased God so well that here's what he said.
अब्राहमाच्या विश्वासामुळे देवाला एवढा संतोष झाला की तो काय म्हणाला ते ऐका.
Thy seed shall possess the gates of its enemy. Thy seed shall possess the gates of its enemy.
देव म्हणाला तुझी संतती तुझ्या शत्रूंची नगरे हस्तगत करील.
Remember that thus saith the Lord.
लक्षात ठेवा यालाच म्हणावे यास्तव परमेश्वर म्हणतो.
Abraham's seed believes that.
अब्राहमाच्या बीजाचा त्यावर विश्वास आहे.
If you're genuine seed of Abraham, the faith that Abraham had in God, it's in you.
तुम्ही अब्राहमाचे सत्य बीज असाल तर अब्राहमाचा देवावर जो विश्वास होता तोच तुमचाही विश्वास राहील.
And you believe that what God has said, God keeps his promise.
तुमचा विश्वास आहे की देव जे बोलेल तो ते करेलच.
And He said, now remember, he only made this promise to Abraham after he had given him a test.
अब्राहमाची परीक्षा घेतल्यानंतरच हे वचन देवाने अब्राहमाला दिलं.
The seed of Abraham must first be tested to see if they really believe the word.
अब्राहमाच्या बीजाची प्रथमता कसोटी होणारच त्याचा वचनावर खराखुरा विश्वास आहे की नाही याचा हा पडताळा.
Remember, the only way that he could keep the promise of God because he believed the promise of God.
अब्राहमाने विश्वास ठेवला कारण त्याच्या वचनावर खात्रीपूर्वक त्याचा विश्वास होता.
And was tested whether he believed it or not.
तो विश्वास ठेवतो का नाही याबाबत त्याची परीक्षा पण झाली.
We are brought to that test. The seed of Abraham today is brought to that test.
आपण पण त्या कसोटीमध्ये आणले जातो. अब्राहमाचे बीज ही कसोटीस उतरत आहे.
Will we take God's word or we take what man said about it?
आपण देवाचे वचन घेणार का त्याविषयी मनुष्य काय म्हणतो ते घेणार.
Will we take what some organization has made up as a creed and accept that or do we take what God said?
आपण देव काय म्हणाला हे घेणार का एखाद्या संघटनेचे व पंथाचे म्हणणे स्वीकाराल.
If God's word is true, we believe God's word regardless of what anything else is.
देवाचे वचन सत्य आहे व त्यावर आमचा विश्वास आहे मग बाकी काही का असे ना त्याचे आम्हाला देणे घेणे नाही.
We let every man's word be a lie and God's be the truth. The true seed of Abraham.
प्रत्येक मानवाचा शब्द म्हणजे लबाडी व देवाचा शब्द खरा आहे अब्राहमाचे खरे बीज.
But before you can become that true seed, you've got to go through the test like Abraham did himself.
परंतु अब्राहमाचे सत्य बीज होण्यापूर्वी अब्राहमाप्रमाणेच आपल्यालाही परीक्षेतून जावे लागेल.
He promised not only to Abraham, but his seed would possess the enemy's gates. Oh my!
अब्राहमच नव्हे तर त्याची संततीही शत्रूंची नगरे हस्तगत करेल त्यांना हे वचन देवानी दिले. वाह.
This thing, the patriarch was fully persuaded in his test of the promise of the word of God was right.
विचार करा कुलाधिपतीची देवाचे वचन म्हणजे त्याचा शब्द याबाबत परीक्षा झाली ही योग्य होती.
Regardless of what the circumstances was, he still believed the word was right.
परिस्थिती कशी का असेना अब्राहमाने देवाचे वचनच योग्य आहे असा विश्वास धरला.
Abraham, the great patriarch, never wavered in faith when he was brought to that testing time.
परीक्षेच्या समयामध्ये आल्यानंतरही अब्राहमाने आपला विश्वास डगमगू दिला नाही.
He believed that God was able to raise him up from the dead.
देव मृतातून जिवंत करण्यास समर्थ आहे असा त्याने विश्वास धरला होता.
He believed it because God made the promise.
देवानेच वचन दिले म्हणूनच त्याने विश्वास ठेवला.
And when God made a promise that he'd be the father of nations, and he believed that that was so.
देवाने वचन दिले होते की तो राष्ट्रांचा पिता होईल तेव्हा अब्राहमाने विश्वास धरला की तसं होणारच.
He didn't know how it would be.
ते कसं होणार हे मात्र त्याला ठाऊक नव्हते.
When the baby come after you trusted 25 years and asked to destroy the baby.
त्याने विश्वास ठेवल्यावर बाळ जन्मले 25 वर्षानंतर देवाने त्याला नष्ट करण्याची आज्ञा दिली.
He still knew that God's promise was true and he gave his son.
तरीही त्याचा विश्वास होता की देवाचे वचन सत्य आहे व त्याने आपला पुत्र देव केला.
His seed, the same thing.
त्याचे बीज.
The promise of God is a seal to those who are the seed of Abraham.
देवाचे वचन हा शिक्का आहे अब्राहमाच्या बीजासाठी तो शिक्का आहे.
The promise is a seal, a signed witness.
वचन म्हणजे सही शिक्क्यासह शिक्का मूर्त अशी साक्ष आहे.
And when we believe every promised word, then the seal is given to us to confirm the promise by.
आपण जेव्हा दिलेल्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवतो तेव्हा हा शिक्का आपल्याला मिळतो, ज्यायोगे ते वचन पक्के होते.
See, if we being the seed of Abraham, we go through the test whether we're going to believe the Bible or not.
आपण अब्राहमाचे बीज असल्याने आपली ही कसोटी होत असते यासाठी की आपण बायबलवर पूर्ण विश्वास ठेवतो का नाही याचा पडताळा घ्यावा.
The Bible is the word of God because it is God.
बायबल हा देवाचा शब्द आहे कारण तो देव आहे.
And then after you went through the test to believe,
परीक्षेतून पार पडल्यावर आपण तसा विश्वास ठेवावा.
When some of them says the days of miracles is past, if you accept that, that's contrary to the word.
आपल्यापैकी काही जण म्हणतात की चमत्काराचे युग संपलं आहे, पण ही धारणा वचनाशी संमत नाही.
If you say you do not receive the Holy Ghost today, there's no such a thing. Just the 12 apostles received it.
तुम्ही म्हणाल की आम्ही आज पवित्र आत्मा याच्यावर विश्वास ठेवित नाही, तशी गोष्टच अस्तित्वात नाही. फक्त 12 प्रेषितांना तो मिळाला एवढेच.
The word says Peter preaching it on the day of Pentecost.
परंतु वचन पहा, 50व्या दिवशी पेत्र काय म्हणाला.
He said repent every one of you and be baptized in the name of Jesus Christ for the remission of sin and you shall receive the gift of the Holy Ghost.
तुम्ही प्रत्येक जण पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून प्रभू येशूच्या नामात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल.
For the promise is unto you and to your children and to them it's far off, even as many as the Lord our God shall call.
कारण हे वचन तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी व जे दूर आहेत ज्यांना देवाकडून पाचारण मिळालेले आहे त्यांच्यासाठी आहे.
That's just exactly what it means.
याचा नेमका हाच अर्थ आहे.
It's now if you're ready to take the test of God's acid test and follow that prescription.
आपण जर देवाच्या अग्निपरीक्षेतून पार पडून त्याचा सल्ला मानणार असाल,
I'm telling you, you'll find out that God keeps his word if you believe it. That's right.
जर निश्चय जाणा की देव आपले वचन पाळतोच पाळतो, अर्थात आपण विश्वास ठेवला तरच. हो, अगदी बरोबर.
But you've got to go through that because that's the seal.
पण त्यातून तुम्हाला पार पडावे लागेल कारण ते शिक्का मोर्तव आहे.
When you can receive it, then you will receive the promise.
जेव्हा ती मोहर तुम्ही स्वीकाराल तरच तुम्हाला वचन मिळेल.
Because it's God's prescription the way we should do it and that's the way we've got to follow it. Just what he said.
तोच देवाचा सल्ला आहे व त्याच मार्गाने आपणास जावे लागेल, म्हणजे त्याने सांगितलेल्या प्रमाणेच.
Now not just to some, but whosoever believeth, whosoever repenteth, whosoever believeth.
आणि हे केवळ काही जणांसाठीच नाही, तर जो कोणी विश्वास ठेवतो, जो कोणी पश्चाताप करतो. हो, पुन्हा म्हणतो की पश्चाताप व विश्वास ठेवणारा जो कोणी.
It's to all generations, to all peoples, whosoever wants to believe it.
हे सर्व पिढ्यांसाठी आहे, सर्व लोक जे विश्वास ठेवू इच्छितात त्यांच्यासाठी आहे.
And faith in God's word brings you to this promise.
देवाच्या वचनावरील विश्वासच तुम्हाला वचनात आणील.
Then and then only can you have power to possess the seal of the promise.
त्यानंतर, म्हणजे त्यानंतरच आपल्याला हा शिक्का आपलासा होण्यासाठी सामर्थ्य मिळेल.
And the promise that we receive the seal is the baptism of the Holy Ghost. That's right.
हा शिक्का म्हणजे ते वचन हेच की आपल्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळेल.
For that is God in form of spirit, you being his word in you, then he comes in.
तुम्ही त्याच्या वचनात आहात तर देवच आत्म्याच्या स्वरूपात तुमच्यामध्ये येईल.
If you receive the word, the Holy Spirit is the only thing that can make that live.
तुम्ही वचनाला आत घ्याल तरच पवित्र आत्मा हाच केवळ तुम्हाला त्यामध्ये राहू देईल.
And then you have the promise of possessing the gate of every enemy that tries to attack you.
त्यानंतरच शत्रू तुम्हावर हल्ला चढवतील तेव्हा आपल्याला शत्रूच्या द्वारांचा कब्जा मिळवण्यास तुमच्याकडे वचन राहील. अगदी बरोबर.
God promised it, and it's so.
देवाने वचन दिले व ते तसेच आहे.
Now remember, you can only do it then and then only after being tested by the word.
नीट लक्षात ठेवा की देवाच्या वचनाच्या कसोटी उतरल्यानंतरच आपण हे करू शकता.
Abraham was tested by the word.
अब्राहमाची सुद्धा वचनाकडूनच कसोटी झाली.
Will you believe Abraham that you'll have the son? Yes.
अब्राहमा तुला पुत्र होईल असा तुझा विश्वास आहे का? हो.
The son come, now destroy him. Do you still believe it, Abraham?
पुत्र मिळाला आता त्याला मारून टाक तरीही अब्राहमा तुझा विश्वास आहे?
I believe it yet, for you're able to raise him up from the dead.
हो मी विश्वास धरतोच कारण तूच त्याला मृतांतून उठवण्यास समर्थ आहेस.
And after that he said, now your seed shall possess the gate of its enemy.
Hallelujah.
Amen.
त्यानंतरच प्रभू म्हणाला आता हे तुझे बीज शत्रूंचे द्वार हस्तगत करील. आमेन.
After the test come,
हे सर्व कसोटी नंतर
let's check up on some of the seed of Abraham in the natural seed.
आता आपण अब्राहमाच्या दैहिक बीजाबद्दल चाचणी करूया.
Which we be today the spiritual seed.
आज तेच बीज आध्यात्मिक बीज आहे.
But let's find out by the natural seed of some of them that believe the full promise of God and never quit.
ज्यांनी देवाच्या संपूर्ण वचनावर विश्वास ठेवला त्याच्या दैहिक बीजाबद्दल आपण पाहूया. त्यांनी कधीच प्रश्न
I said, by the way, what does a Christian girl want to show her underneath skirt for? I can't understand that.
अरेच्या या ख्रिस्ती मुलीला आपल्या स्कर्ट मधून काय दाखवायचंय मला तर काही कळत नाही बुवा.
You're born again of God. You got the beauty of the Holy Ghost to show that what you are.
तुमचा नवीन जन्म झाला देवाकडून झाला म्हणूनच तुम्हाला पवित्र आत्म्याचे सौंदर्य लाभते व तुम्ही कोण आहात याची ओळख होते.
You got virtue that these scandal skirts don't have. That's right.
या निंदीच्या स्कर्ट्सकडे जे नाही असा सद्गुण तुमच्याकडे आहे अर्थात आहेच.
Real woman of God that stands out with virtue, you might be laughed at and called old fashioned.
परमेश्वराची खरी महिला यास तुझ्या सद्गुणांचे लोकांकडून हास्य होईल व त्यांना जुनाट मध्ये काढले जाईल.
But you got something that they can't touch and done lost it and never can have it again. That's right.
पण तुझ्याकडे जे आहे त्याला ते स्पर्श करू शकणार नाही ते हरवलेले पुन्हा कधी गवसणार नाही. अगदी बरोबर.
You got virtue. That's what God looks for is virtue. See,
तुझ्याकडे सद्गुण आहे देव त्याच्या शोधात आहे सद्गुण पाहिलं.
But the first thing, if it's a question in your mind, don't you do it at all.
प्रथमता तुझ्या मनात जर प्रश्न उभा असेल तर तसं करू नका.
Don't you come in a prayer line if it's a question in your mind.
मनात प्रश्न उभा असेल तर तू प्रार्थनेच्या ओघात येऊ शकत नाहीस.
Don't you come unless you absolutely believe it emphatically.
तुझा अगदी ठाम व निर्धारात्मक विश्वास असेल तरच तू येशील ना.
There's not a wave in your mind at all but what you're going to be healed.
तुझ्या मनात हेलकावा असा नाहीच तू निश्चित बरी होणार.
Then you'll go off this platform a well person.
तसं असेल म्हणूनच तू या व्यासपीठावरून निरोगी व्यक्ती म्हणून खाली उतरशील.
There's not a question in your mind at all.
तुझ्या मनात शंका जरा सुद्धा नसेल तरच.
You must believe God, not make believe. Really believe.
तू देवावर विश्वास ठेव विश्वास उत्पन्न करणे नव्हे पण खरा विश्वास धर.
And the seed of Abraham believes it because the word said so. And that's the reason we believe it.
अब्राहमाचे बीज विश्वास धरते कारण देव तसं बोलला आहे हेच एक कारण.
Not because somebody's criticized because somebody else said so, because God said so. That makes it the truth.
कोणी टीका केली म्हणून नाही किंवा कोणीतरी तसं बोललं म्हणून नाही पण देव तसं बोलला आहे म्हणून हे सत्य आहे.
God says that that settles all questions.
एकदाचा देव बोलला की प्रकरण तिथेच मिटते.
He's the last word. He's the ultimate.
त्याचाच शब्द अंतिम शेवटचा आहे.
When God says anything, that settles it. There's nothing else can speak against it.
देव काही बोलला की तिथे सर्वच मिटते. कोणीही त्याविरुद्ध आवाज उठू शकत नाही.
Every man's word be a lie and mine be the truth.
प्रत्येक मानवी शब्द लबाडी ठरो पण माझा शब्द सत्य हो.
Now, as we check some of these seeds, let's think. We think of the Hebrew children.
या काही बीजांबद्दल आपण विचार करून चाचणी करत असताना इब्री संतानाला आपण विचारात घेऊया.
I have here thinking of that on the Hebrew children after they had been tested against image worship.
ज्या इब्री संतानाची मूर्ती पूजेबाबत परीक्षा झाली ते माझ्या समोर आहेत.
Now you remember the king said whosoever will not bow down this image shall be thrown into the fiery furnace.
आठवा राजाने म्हटले की जो कोणी या मूर्तीला नमन करणार नाही त्याला अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल.
Now these children believe that God's word was right that they should not worship any kind of an image.
या मुलांचा विश्वास होता की देवाचा शब्द सत्य होता त्यांनी कोणत्याही मूर्तीची पूजा करताच कामा नये.
But when they come to the showdown and they were tested whether they would.
पण प्रत्यक्ष कसोटीस उतरल्यानंतर ही प्रजा तसं करील काय.
When all the rest of the children down there received and went to the worship.
उरलेली मुले जेव्हा मूर्ती पूजेकडे आली
they went right on in the way the king said.
त्यांनी मात्र राजाचा शब्द प्रमाण मानला.
They went with the popular thought of the day that they must do it.
जी लोकप्रिय विचारधारणा होती त्याप्रमाणेच त्यांनी ठरवले की हे करावे.
And when they were tested whether they would worship images and break the word of God, they stayed true to the word.
पण त्यांची परीक्षा झाली मूर्ती पूजा करून देवाचा शब्द मोडावा का अशा वेळी ते मात्र देवाच्या शब्दाला जागले.
Regardless of the circumstances, they stayed true to the word.
परिस्थितीची पर्वा न करता वचनाला ते जागले.
And when they threw him into the fiery furnace, God's promise was fulfilled.
त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकले त्यावेळी मात्र देवाच्या वचनाची पूर्ती झाली.
They possessed the gates of their enemy.
त्यांच्या शत्रूंच्या द्वाराचा त्यांनी कब्जा घेतला.
And there's a fourth man standing in there with a key that unlocked the heat from the fire.
त्या भट्टीत चौथा मनुष्य दिसला त्याने आपल्या किल्लीने अग्नीचा दाहच बंद करून टाकला.
And it could not do nothing but set them free.
नंतर दुसरे काहीच घडणे नव्हते पण त्यांना मुक्त करण्यात आले. आमेन.
When a man or a woman is ready to take the test, the acid test.
अग्निदिव्याची परीक्षा झाली त्या परीक्षेला जेव्हा कोणी तोंड देण्यास तयार होतो.
You see, they had to go in the fire. And then when they did, they was in the fire.
पहा त्यांना त्या भट्टीत जावेच लागले. त्यांनी तसे केले व ते अग्निमध्ये उतरले.
And the only thing that taken place this fiery test only unlocked took the bands off of their hands.
आणि जे काही घडलं ते हेच की अग्नीचा दाहच नष्ट झाला.
Many times God lets us when we get all bound up with the world, bound up.
पुष्कळदा आपण जेव्हा जगाला जखडून घेतो
He lets a fiery test come upon us where we have to make a decision.
अशा वेळी परमेश्वराकडून अशाच परीक्षा आपल्यावर गुजरतात ज्या योगे आपणास निर्णय घेणे किंवा घेता येतो.
And when we do that, the only thing a test can do.
असे जेव्हा घडते तेव्हा एकच गोष्ट परीक्षेतून घडते.
When a real seed of Abraham is standing at the crossroads of a decision and he makes his decision to serve God, he can only cut the bands loose and make us free.
जेव्हा अब्रामाचे सत्य बीज दोन रस्त्यांच्या मध्ये उभा असतो हे दोन रस्ते म्हणजे निर्णयच. तो जेव्हा देवाची सेवा करण्याचा निश्चय करतो त्याच वेळी आपल्या बंधनाच्या शृंखला तुटतात व आपण मुक्त होतो.
Satan might give you a disease, he might give you one thing or another.
सैतान तुमच्यावर एखादा रोग आणेल, एक ना दोन अशा समस्या आणेल.
How do you know it's not God got you on the crossroads to see what kind of a decision you'll make?
तुम्ही कसे ओळखावे की देवाने आपल्याला दोन रस्त्यावर आणलेले नसते, पण हे पहा अहो पाहणे असते की आपण कोणत्या प्रकारचा निर्णय घेतो.
They possessed the gate of the fire.
त्यांनी अग्नीचे द्वार हस्तगत केले.
The fire could not burn them. There wasn't even a smell of fire upon them.
अग्नी त्यांना जाळू शकला नाही, विस्तवाची एक ठिणगी सुद्धा त्यांच्यावर नव्हती.
Because they knew that they were the seed of Abraham and they stood for God in his word.
कारण त्यांना जाणीव होती की ते अब्राहमाचे बीज होते व ते देव त्याच्या वचनावर उभे होते.
They possessed the gates of the enemy and the fire could not burn them because they possessed the gates.
शत्रूंची द्वारे त्यांनी हस्तगत केली व विस्तव त्यांना जाळू शकला नाही, कारण त्यांनी त्यांचे द्वारच हस्तगत केले होते.
Later, there was a man, a prophet down there by the name of Daniel.
त्यानंतर तिथे एक मनुष्य होता, तो देवाचा संदेष्टा होता, त्याचे नाव दानियल.
He would had the test whether he would serve one true God or not.
जो एकच सत्य देव व त्याची सेवा तो करतो का नाही हे पाहण्यासाठी त्याच्यावर परीक्षा गुजरली.
When it come to that time where he served one true God, a worship a heathen God, he refused to do it.
असा कसोटी समय आल्यावर पाहणे होते की तो सत्य देवाची सेवा करणार का मूर्तीची पूजा करणार, ही पूजा त्याने करण्याचे साफ नाकारले.
Showed up the blinds and prayed to his God every day.
त्याने डोळे उघडून आपल्या देवाची प्रार्थना केली व तीही दररोज.
He was struck by that by a penalty of the federal laws and was thrown into a lion's den.
राजाच्या कायद्यानुसार त्याला शिक्षा झाली व त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं.
A hungry bunch of lions roared out at him.
भुकेल्या सिंहांनी जबडा उघडून त्याच्यावर ते डरकाळ्या फोडू लागले.
What did he do? He possessed the gate of his enemy. The lions could not eat him.
दानियलाने काय केलं? त्याने शत्रूच्या द्वाराचा कब्जा घेतला, सिंह त्याला गिळू शकला नाही.
God sent out a pillar of fire, an angel that stood between him and the lion.
देवाने अग्निस्तंभ पाठवला, एक देवदूत त्याच्या व सिंहाच्या मध्ये उभा राहिला.
He possessed the gate of the enemy because he was tested to see whether he had worshiped one true God or have a dozen heathen gods that he worshiped.
शत्रूच्या द्वाराचा त्याने कब्जा घेतला, कारण ते सत्य देवाची उपासना करतो का विदेशी लोकांच्या डझनवारी देवांची उपासना करतो हे पाहणं होतं.
So he stood the test and he possessed the gate of the enemy.
तो कसोटीस उतरला व त्याने शत्रूचे द्वार हस्तगत केलं.
The lion could not even touch him because God was with him.
सिंह त्याला केवळ स्पर्शही करू शकला नाही, कारण देव त्याच्या बरोबर होता.
God's promise stayed true for he was a true seed of Abraham.
देवाचे वचन सत्य ठरले, कारण तो अब्राहमाचे सत्य बीज होता.
Moses, oh, another great one. He was tested also to see the promise that God gave him.
दुसरा एक महान पुरुष मोशे, देवाने त्याला वचन दिले त्याबाबत त्याची परीक्षा घेण्यात आली.
I'll be with you when you go down there.
तू तेथे जाशील तेव्हा मी तुमच्या बरोबर असेन.
And when he stood before the impersonators of his gift.
जेव्हा त्याच्या देणगीबाबत त्याला तोत्यांना सामोरे जावे लागले.
Jabez and Jabez tried to stand up and impersonate the very thing that Moses was commanded to do.
यानेस व यांब्रेस हे तोते उभे राहिले व मोशेला जी आज्ञा दिली तिला त्यांनी आव्हान दिले.
God had called him and he knew he was the one that was commissioned to do this.
देवाने त्याला पाचारण दिले होते व देवाने जे आज्ञा दिली ते करण्यासाठी त्याचीच निवड झाली होती.
And he stood there and performed the miracle as God told him to do it.
तो तिथे उभा ठाकला आणि देवाने सांगितलेले चमत्कार त्याने केले.
And here stood the impersonators to do the same thing
But it did not bother Moses.
तेथेच तोतेही येऊन थकले व तीच गोष्ट करण्यासाठी आले पण मोशेला त्याचे काहीच विधिनिषेध वाटलं नाही.
He stood true to the word of God and he possessed the gates.
तो देवाच्या वचनाला जागला, त्याने द्वारे हस्तगत केली, शत्रूची द्वारे हस्तगत केली. आमेन.
Because he stood true to the promise of God, no matter who was trying to impersonate it.
कारण तो देवाच्या वचनाला जागला, मग तो त्या म्हणून कोणी काही येई ना.
For a lesson that is to every Christian.
प्रत्येक ख्रिस्ती माणसाला किती हा चांगला धडा.
When you look around and see a hypocrite, you just remember he's trying to impersonate a genuine article.
तुम्ही आसपास नजर टाकता तर आपल्याला एक ढोंगी पाहाल, ज्याने शुद्ध गोष्टी असल्याची तोतेगिरी केली होती.
But that only means there is one who is genuine.
याचा अर्थ एकच, की शुद्ध अशी गोष्ट आहेच.
Stand true to the word of God, no matter what comes or go, keep his promise.
देवाच्या सत्य वचनाला जागे रहा, मग काही येवो अथवा जाओ, देवाचे वचन पाळा.
Yes, Daniel stayed true to the word of God.
हो, दानियल देवाच्या वचनाला जागा राहिला.
No matter how many tried to impersonate him and everything else, he stayed true.
कोणी व कितीही तोतेगिरी करो, तो मात्र वचनाला जागृत राहिला, सत्यामध्ये राहिला.
And he came for a purpose to take Israel out of Egypt and to take him into the promised land.
त्याचे एकच ध्येय होतं, की इस्रायलांना मिस्र देशातून बाहेर आणणं व त्यांना वचनदत्त प्रदेशात घेऊन जाणं.
And when it come time for them to go into the promised land out of Egypt, there stood the Dead Sea in the way.
वचनदत्त प्रदेशात जाण्याचा समय आला, मिसरातून बाहेर निघण्याचा समय आला, मृत समुद्र मध्ये आला.
And he possessed the gates of the water and the gates flew open.
त्याने समुद्राचे द्वार काबीज केले व ती दारे सताड उघडली गेली.
The waters fell back and Moses took Israel into the wilderness to the mountain where God commissioned him to bring them.
समुद्र मागे हटला आणि मोशेने इस्रायलांना अरण्यात आणले, ज्या पर्वतावर नेण्याबाबत देवाने त्याच्यावर सोपवलेले काम होते तेथे मोशे आला. आमेन. शत्रूंची द्वारे त्यांनी हस्तगत केली.
His father Abraham had that promise that his true seed would possess the gate of the enemy.
त्याचा पिता अब्राहम याच्याकडे वचन होते की त्याचे सत्य बीज शत्रूच्या द्वारांना हस्तगत करील.
And the gates of the water was closed and he could not get through and that was the path of duty.
जलांचे द्वार बंद झाले तो पार पडू शकला नाही व हाच त्याच्या कर्तव्याचा मार्ग होता.
He was supposed to bring those children to that mountain. God told him to.
त्या पर्वताकडे त्याच्या मुलांना आणणे हीच त्याची अपेक्षा होती, कारण देवाने तसे त्याला सांगितलं होतं.
And there stood the gate in the way and he possessed the gate of the enemy.
आणि मध्येच द्वार आडवे आले व त्याने शत्रूचे द्वार हस्तगत केले.
Joshua, a little later when they come to Kadesh Barnea.
जेव्हा ते कादेश बर्नियामध्ये आले त्या समय यहोशुआ,
which was the judgment seat of the world at that time, there Israel met its judgment.
त्या समय हा प्रांत जगासाठी देवाच्या न्यायाचे आसन होते, तेथे इस्रायलांना त्यांचा न्याय भोगावा लागला.
We find Joshua with Caleb and 12 others or 10 others.
यहोशुआ, कालेब व अन्य 10-12 जण,
one out of each tribe was sent over to spy out the land they were ready to receive.
प्रत्येक टोळीतील एक अशा कनान देशाला हेर म्हणून पाठवण्यात आले, हा देश मिळवण्याच्या तयारीत होते.
And when they seen those great giants standing there, 10 of them felt so bad, they said,
जेव्हा त्यांनी ते भयंकर राक्षस पाहिले तेव्हा 10 जण एवढी बुचकळ्यात पडले की ते म्हणाले,
we cannot take it, it's too great, why look at the opposition we got.
आपल्याला हा प्रदेश घेता येणारच नाही. हा फारच मोठा आहे. पहा आपल्याला कितीतरी विरोधी आहेत.
But when they come back to bring the report, they brought an evil report.
ते अहवाल देण्यासाठी परत आले तेव्हा त्यांनी अनिष्ट बातमी आणली.
Why would they bring an evil report? If God told them, I have given you that land, it's yours.
पण ही दुःख वार्ता का आणावी? तशी आणावी का लागली? परमेश्वर तर त्यांना म्हणाला होता ना की मी हा देश तुम्हाला दिला आहे तो तुमचा आहे.
He told them down in Egypt, I have given you this land. It's a good land. It's flowing with milk and honey.
त्याने मिस्रात असताना त्यांना सांगितले हा देश मी तुम्हाला दिला आहे तो चांगला आहे. त्याच्यामधून दूध व मधाच्या नद्या वाहत आहेत.
But when they seen the opposition so great, 10 of them come back and said, we can't do it.
पण जेव्हा त्यांनी प्रचंड विरोधी पाहिले तेव्हा 10 जण परत आले व म्हणाले आम्हाला हे शक्य नाही. यहोशुआने लोकांना शांत करून म्हटलं आपण हा प्रदेश घेण्यासाठी कल्पनेपेक्षाही जास्त समर्थ आहोत. आम्ही जास्त समर्थ आहोत कारण काय? तो वचनावर दृष्टी लावून होता. तो अब्रामाचे सत्य बीज होता.
Regardless of what the opposition was, we can possess the gate because God promised the land.
विरोधी किती का मोठा असे ना आपण हे द्वार हस्तगत करू कारण देवाने हा देश देण्याचे वचन दिले आहे.
And he possessed the gate.
आणि त्याने ते द्वार हस्तगत केलंच.
Later on, when he brought the children of Israel down to the river, there stood in the month of April, the great river swelling.
जेव्हा त्याने इस्रायलच्या संतानाला नदीपर्यंत आणले तेव्हा त्या एप्रिल महिन्यात त्या मोठ्या नदीला महापूर आला होता.
The Jordan coming down out of the mountains and she spread across the plains.
यार्दन नदी डोंगराळ भागातून उगम पावली होती व ती डोंगराळ भागातच पसरली होती.
Looked like the worst time in the year that he could be there.
वर्षातील हा सर्वात वाईट मौसम होता असे भासले त्यावेळी तो तेथे होता.
But yet he was Abraham's seed.
तरीही तो अब्राहमाचे बीज होता.
He knew he had a promise and he was in the line of duty.
त्याला माहित होतं की त्याच्याकडे वचन आहे व तो आपल्या कर्तव्याच्या मार्गावर मार्गक्रमण करीत होता.
God gave him a vision how to do it and he possessed the gates of the river.
त्यातून कसे पार पडावे याबाबत देवाने त्याला दृष्टांत दिला व त्याने नदीचे द्वार हस्तगत केलं.
When the gates flew open, the water back come up into the mountains.
दरवाजा सतत उघडताच पाणी तडकच डोंगरामागे वळले.
And Joshua and Israel possessed the gates of the enemy and crossed into the promised land because God told them to do it.
योशवा व इस्रायल प्रजेने शत्रूच्या द्वारांचा कब्जा घेतला व देवाने सांगितल्याप्रमाणे ते वचन दत्त प्रदेशामध्ये पार पडले.
Seed of Abraham.
याला म्हणावे अब्राहमाचे सत्य बीज.
Brothers and sisters, when he got over there, Jericho was all walled up. High enough that they could run 3 chariots across the top.
बंधू भगिनीनो ते त्या ठिकाणी पोहोचले. यरिहो शहर मोठ्या तटबंदीचे होते तर एवढे उंच होते की त्या तटांच्या माथ्यावरून 3 रथ धावू शकत होते.
How could these Israelites do it with barred, picked up swords and everything is sticks and stones? How were they to go in there?
उसने आणलेल्या व उचललेल्या तलवारीकडून इस्रायल प्रजा काय करू शकली असती? सर्वच गोष्टी लाठ्या दगड वगैरे सर्वच उसने आणलेले मग त्यांना प्रवेश मिळणार तो कसा?
But he was still the seed of Abraham.
पण यहोशुआ पडला अब्राहमाचे बीज.
God gave him a vision, told him how to do it, said, sound a trumpet.
देवाने त्याला दृष्टांत दिला व कसे व काय करायचे हे त्यांना सांगितले. देव म्हणाला शिंग वाजवा.
Amen. That's it. Let out a shout. March up towards the wall. The gates will fall before you. Amen.
एवढीच रणधुंदुबीची आरोळ्या द्या व तटाकडे कूच करा त्यांची द्वारे तुमच्या समोर तुटून पडतील. आमीन.
He was a royal seed of Abraham. He was a real believer.
तो अब्राहमाचे राजकीय बीज होता. तो देवाचा सत्य विश्वासी लोकांमधील होता.
The gates will drop down before you.
दरवाजे तुमच्या समोर तुटून पडतील.
Just let out a shout and sound the trumpet. That's all you have to do.
फक्त आरोळी मारा व रणशिंगे फुंका. तुम्हाला करायचंय ते एवढंच.
And what happened? The gates fell down and Joshua took the city.
तर मग नंतर काय घडले? दरवाजे तुटून पडले व यहोशुआने शहर हस्तगत केले.
A little later on we find out that the enemy was routing and going on after that, and even he stopped the sun in its tracks.
थोड्या वेळाने आपण पाहतो की शत्रूंचा फडशा उडत असताना व देवाने सूर्याला पण त्याच्या कक्षेत रोखून धरले. त्याच्या कक्षेत काही दिवसापूर्वी मी परस्पर विरोधावर संदेश दिला. त्याच्या शत्रूंची द्वारे काबीज करीपर्यंत देवाने सूर्याला रोखून धरले. आमीन.
He knew that enemy ever got together again. They were scattered and the sun was going down.
देवाला माहित होते की शत्रूंनी पुन्हा जमवाजमव केलीच. ते पांगलेले होते व सूर्य मावळत होता.
Amorites and the Amalekites and so forth are scattered through.
अमोरी व अमालेकी वगैरे सर्वांचीच दाणा दाण पांगा पांग झाली होती.
If they ever got together again and come together, then he'd have a hard time ever getting them to rout again.
त्यांनी पुन्हा जमवाजमव केली. पुन्हा ते एकत्र आले तर त्यांचा पुन्हा धुव्वा उडवणे दुरापास्त होईल.
And there was only one thing that was holding, that was time. And he stopped time.
Amen.
हार येणारी एकच गोष्ट होती व ती म्हणजे समय. देवाने त्या समयालाच रोखले. आमेन.
Amen. There's one thing keeping him from the promise. That was the sun, nature itself, crossing over, and he stopped nature.
देवाच्या वचनापासून दूर ठेवणारी एकच गोष्ट होती व ती म्हणजे सूर्य. प्रत्यक्ष निसर्गच. व देवाने त्या निसर्गालाच थोपून धरलं.
Why he was a seed of Abraham, he believed God's promise.
का? कारण तो अब्राहमाचे बीज होता. देवाच्या वचनावर त्याचा विश्वास होता.
He stopped him and possessed the gates. Yes, sir.
त्याने त्याला रोखलं व द्वार हस्तगत केले. अर्थात हेच महाराज.
He's great man. All of them are great man.
ही महान माणसे. ते सर्वच महान होते.
But you know, when they, every one of them, when they come to the gate of death, they all died.
ही महान माणसे जेव्हा मृत्यूच्या द्वाराशी आली.
Every one of them had to die because they were great man.
त्या प्रत्येकाला मरावंच लागलं. परंतु ते महान होते म्हणून
they stopped the mouth of lions and escaped the fire and the edge of the sword and so forth, as we're told in Hebrews 11.
त्यांनी सिंहाची तोंडे बंद केली. अग्नीतून ते निसटले. तलवारीच्या धारेपासून निसटले वगैरे आपल्याला इब्रीकरांच्या 11व्या अध्यायात सांगितलेले आहे.
And they possessed the gates of the enemy, all but one enemy. And that was death.
शत्रूची द्वारे हस्तगत केली. सर्व शत्रूंची. फक्त एकाचे द्वार त्यांना हस्तगत करता आले नाही. ते म्हणजे मृत्यूचे द्वार.
Death swallowed every one of them up.
मृत्यूने त्या सर्वांना गिळंकृत केले.
Then one day along come the royal seed of Abraham. Jesus Christ, the Son of God. Abraham's seed by faith.
कालांतराने अब्राहमाचे राजकीय संतान रूपी बीज आले. तो म्हणजे देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. विश्वासाने तो अब्राहमाचे बीज होता.
Not you, Isaac, the natural seed. They did their part.
इसहाकातून म्हणजे नैसर्गिक बीजातून नव्हे. त्या प्रत्येकाने आपली भूमिका बजावली.
But here come one who was not natural born.
पण हा एक असा आला की जो निसर्गाने जन्मला नाही.
Here come one that never come by sexual desire.
तो असा होता की जो स्त्री पुरुषाच्या लैंगिक सुखातून आलेला नव्हता.
Here come one by virgin birth.
तो आला कुमारीच्या पोटी जन्म घेतलेला.
The son of God, the seed of Abraham. What a great man this was.
देवाचा पुत्र, अब्राहमाचे बीज. आहा, किती महान मानव हा.
Other naturals was all born natural birth. This man was born a virgin birth.
इतर सर्वांचा जन्म निसर्गदत्त होता, त्यांचा जन्म निसर्गाने झाला, पण हा मानव कुमारिकेच्या उदरी जन्मला.
What did he do when he came on earth?
पृथ्वीवर आल्यावर त्याने काय केले?
He conquered every enemy that Satan had. He conquered everything.
त्याने सैतानाच्या सर्व शत्रूंना जिंकले. त्याने सर्वांवर मात केली.
What did he do?
त्याने काय केले?
He set out and he conquered sickness. There could be no sickness around him. Wherever sickness was, he conquered it.
त्याने रोगाला जिंकले. त्याच्या भोवती आजार राहू शकला नाही. जिथे जिथे म्हणून हा जात होता तिथे तिथे त्याने त्याला जिंकले.
What did he do? After he conquered it, he gave us the keys. Amen.
रोगांवर मात केल्यावर त्याने काय केले? त्याने आपल्याला किल्ली दिली. आमेन.
Saying, whatever you bind on earth, I'll bind it in heaven. Oh, amen.
तो म्हणाला, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते मी स्वर्गात बांधेन. आमेन.
That's the royal seed of Abraham is promised.
याला म्हणावे अब्राहमाचे राजकीय बीज, त्याचे वचन.
The Holy Ghost in us now, with the keys holding it to sickness.
आज आपल्यातील पवित्र आत्मा हातात किल्ली घेऊन ती रोगांना लावित आहे.
He conquered sickness. Sickness cannot stand in his presence.
त्याने रोगावर मात केली. रोग त्याच्या समोर उभाच राहू शकत नाही.
And he said that he gave us the keys to do the same thing. Conquer sickness.
तो म्हणाला की त्याने आपल्याकडे किल्ली दिली आहे. कोणची? तर रोगाला जिंकणारी.
Whatever you bind on earth, I bind in heaven.
जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते मी स्वर्गात बांधेन.
Also temptation. He was tempted in every manner like we was. What did he do? He conquered it.
परीक्षांचंच पहा. आपण ज्यातून पार पडलो तशा सर्व परीक्षा त्याच्यावर आल्या. मग त्याने काय केले? त्याने त्यांना जिंकले.
What did he say to us? Resist the devil and he'll flee from you.
आणि तो आपल्याला काय म्हणाला? सैतानाविरुद्ध अडवे या, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.
He conquered sickness for us. He conquered temptation for us. Broke down the gates.
त्याने आपल्यासाठी रोगाला जिंकलं, परीक्षांना जिंकलं. त्याने द्वारे तोडून टाकली.
Took the key away from the tempter and handed over to the believer of Abraham's seed and said,
त्या भुलवणाऱ्याकडून त्याने किल्ली हिसकावून घेतली व ती विश्वासियांच्या हाती दिली, जे अब्राहमाचे बीज आहेत. व म्हणाला,
If he tempts you, resist him and he'll flee from you.
त्याने तुम्हाला परीक्षेत आणले की त्याला अडवे या व तो तुम्हापासून पोबरा करेल.
Oh, my resisting.
त्याला अडवे या, त्याला प्रतिकार करा.
He conquered both death and hell.
त्याने मृत्यू व नरकावर विजय मिळवला.
He rose up on the third day saying, I have overcome and because I live, you live also.
दुसऱ्या दिवशी पुन्हा उठला व काय म्हणाला? मी जिंकले आहे व मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.
Oh, what a promise. That's to the seed of Abraham.
काय वचन आहे अब्राहमाच्या बीजाला दिलेले. काय वचन आहे.
He conquered the grave, rose up on the third day for our justification.
त्याने थडग्यावर विजय मिळवला. आपण नीतिमान ठरावे, म्हणून तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला.
When he rose up, he was our justification.
उठला तेव्हा तोच आपले नीतिमत्व झाला.
What does that make us?
त्यामुळे आपण कसे केले जातो?
He conquered sickness, he conquered death, he conquered hell, he conquered the grave, he conquered temptation.
त्याने रोगावर मात केली, मृत्यूवर मात केली, नरकावर मात केली, थडग्यावर मात केली, त्याने मोहावर मात केली.
Oh, now we are more than conquerors to him that loved us and gave his life for us.
ज्याने आपल्यावर प्रीती करून आपल्याला स्वतःस अर्पण केले त्याच्याद्वारे आपण विशेष विजयी आहोत.
Being the royal seed of Abraham with the same spirit of God in us that was in him.
कारण तो अब्राहमाचे राजकीय बीज होता त्याच्यामध्ये जो देवाचा आत्मा होता तोच आपल्यातही आहे.
We are more than conquerors. Every gate has been conquered for us.
आपण विशेष विजयी आहोत. आपल्यासाठी प्रत्येक द्वारावर विजय मिळवला गेला आहे.
The only thing we have to do is possess it. It's already conquered.
आपण जे करावे ते इतकेच की आपण ते आपल्याशी करून घ्यावे. ते अगोदर जिंकलं गेलं आहे.
Sickness is conquered. Death is conquered. Hell is conquered. The grave is conquered.
रोग जिंकला गेला, मृत्यू जिंकला गेला, नरक जिंकला गेला, व थडगेही सर्व काही जिंकली गेली आहेत.
Everything is conquered. We hold the keys by his grace.
सर्वांवर मात केलेली आहे. आपणाजवळ किल्ले आहेत. त्याच्या कृपेने त्या आपल्याकडे आहेत.
Are you afraid to stick them in the lock and say, I come in the name of Jesus Christ. Ask the Father anything. My name, I love it.
त्या किल्ल्या कुलपाला लावण्यास आपण भीता का? असे म्हणता का, मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने आलो आहे. माझ्या नामाने पित्याजवळ काहीही मागा. ते मला आवडते.
After 2,000 years has passed, 2,000 years and still, here he is in our midst, the mighty conqueror that rent the veil in two.
ज्या महान वीराने परमपवित्र स्थानातील पडदा दुभंगवला तो आजही 2,000 वर्षानंतर आपल्यामध्ये आहे. महान विजेता.
That took every sickness, every disease, everything upon himself and bore our infirmities to the cross.
त्यामुळे सर्व रोग पळाले, प्रत्येक आजार गेला. हे सर्व त्याने आपल्यावर घेतले. त्याने आपले व्याधी क्रूस खांबावर वाहिले.
Our sickness and our diseases and triumphed over them and raised up for our justification.
आमचे आजार रोग वगैरे सर्वांवर त्याने मात केली व आमच्या नीतिमत्वा प्रित्यर्थ तो पुन्हा उठला.
And stands alive after 2,000 years. To manifest himself as a living Jesus Christ amongst the royal seed of Abraham who are heirs of all things.
2,000 वर्षानंतरही आज तो जिवंत असा उभा आहे. तो जिवंत प्रभू येशू ख्रिस्त म्हणून आम्हाला प्रगट होत आहे. कोणामध्ये? अब्राहमाच्या राजकीय सत्य बीजामध्ये, जे सर्व गोष्टींचे वारिस आहेत.
Oh my, those who after go through the test promise of the word.
आहा, हे सर्व नंतर परीक्षेतून पार पडतात. शब्दाकडून मिळालेले हे वचन.
If you can believe the word, then you are also the seed of Abraham. That's how you come to it.
तुम्ही शब्दावर विश्वास ठेवू शकाल तर तुम्ही अब्राहमाचे बीज आहात. असे आहे आपले येणे.
If you can't take that word test, then if you doubt it, a little suspicious of it, you can't hardly believe it.
तुम्ही वचनाच्या कसोटीस उतरू शकत नाही म्हणजे तुम्हाला संशय आहे. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही.
If something other you can't believe it, then don't you come in a prayer line.
असं काहीतरी आहे की ज्यामुळे तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. असे असेल तर आपण प्रार्थनेसाठी रांगेमध्ये येऊ नका.
I wouldn't even fool around the altar until you can get enough grace to know that God's word is true.
मी या वेदीचा खेळखंडोबा करून इच्छित नाही. कोठवर जोवर तुम्ही विश्वास धरित नाही की जोवर आपल्याला कृपा मिळत नाही व विश्वास धरित नाही की देवाचे वचन सत्य आहे.
And when you once break through that veil of unbelief, then you got the keys in your hands of death, hell and the grave.
एकदा का तुम्ही अविश्वासाच्या पडद्यातून बाहेर याल की किल्ल्या तुमच्या हाती पडणारच. मृत्यू, नरक व थडगे यांच्या किल्ल्या तुमच्या हाती पडतील.
Because you've got a conqueror who conquered for you.
कारण याने तुमच्यासाठी विजय मिळवला असा विजेता तुमच्याकडे आहे.
Then you've got Hebrews 13:8 that tells us Jesus Christ is the same yesterday, today and forever.
नंतर तुम्हाला इब्री 13:8 ची प्रचिती येईल. येशू ख्रिस्त काल आज व सर्वकाल सारखाच आहे.
How can we do it?
हे आपण कसे करावे?
The people today say, "Oh well, I'll tell you, he's in a certain way. He is the same." The Bible says.
आज लोक असे म्हणत आहेत की आज तो आहे पण काही बाबतीत तो सारखा आहे. पण बायबल म्हणते तो सारखाच आहे.
Oh well, he doesn't do today like he did.
अरे रे, त्याने जे केले तसे आता करीत का नाही?
We find it right now when we see his word vindicated. What does it do? It throws it right back into their lap again. Yes. Hey, man.
आता इथेच आपण पाहतो देवाच्या शब्दाचे समर्थन. ते वचन काय करते? ते परत लोकांच्या मांडीवर टाकलं जात आहे.
The real seed of Abraham believes that they know it.
अब्राहमाच्या सत्य बीजाचा यावर विश्वास आहे, त्यांना माहित आहे.
And he stands tonight as he met Abraham up there in the days of Lot and performed that miracle.
जेव्हा तो लोटाच्या काळात अब्राहमाला भेटला व एक चमत्कार त्याने केला, तोच प्रभू आज रात्री इथे उभा आहे.
As he did by telling Sarah what she said behind him.
सारा त्याच्या मागे काय बोलली हे त्याने त्याला सांगितले.
Jesus promised the royal seed of Abraham that the church would see that same thing just before his coming.
येशूने अब्राहमाच्या वचनदत्त बीजाचे राजकीय बीजाबद्दल आश्वासन दिले व प्रभूचे आगमन होण्यापूर्वी ख्रिस्ताची मंडळी हेच पाहिल.
What is it? It's got to happen. God promised it.
हे काय आहे? हे घडणारच, देवाचे वचन आहे ते.
Jesus Christ confirmed it and said it would be so.
येशू ख्रिस्ताने त्याला दुजोरा दिला व म्हटले की हे असे असणारच.
Here we are today after 2000 years seeing in our midst still the mighty conqueror.
आज 2000 वर्षांनंतर येशू आपल्या मध्ये उभा आहे, महान विजयी वीर.
He conquered death, hell, grave, all superstition, took the word and brought her. Yes.
त्याने मरण, नरक, थडगे व सर्व भ्रामक कल्पना यावर विजय मिळवला. आपला शब्द घेतला तीच ही मंडळी.
He said, if you abide me and my words in you, ask what you will and it shall be given to you.
प्रभू म्हणाला, तुम्ही माझ्यामध्ये व माझे वचन तुम्हामध्ये राहील तर तुम्ही काहीही मागा व ते तुम्हाला दिले जाईल.
What was it? The word Christ that's in your heart.
याचा अर्थ काय? वचन जो ख्रिस्त जो तुमच्या हृदयात आहे.
If ye abide me, my words abide in you, then you conquered everything because I've conquered it for you.
तुम्ही माझ्यामध्ये राहाल, माझी वचने तुम्हामध्ये राहतील तर जसा मी तुमच्यासाठी विजय मिळवला तसं तुम्हीही सर्वांवर विजय मिळवलाच.
If ye abide in me, if you can understand me, if you can abide me.
तुम्ही माझ्यामध्ये राहाल, तुम्ही मला समजू शकाल जर तुम्ही माझ्यामध्ये राहू शकाल.
He that believeth me, that receiveth me, not just make believe but can receive.
जो माझ्यावर विश्वास ठेवतो, मला स्वीकारतो, ओढून ताणून आणलेला विश्वास नाही तर तुम्हाला मिळू शकेल.
He that heareth my words, understandeth my words, and believeth on him that sent me has everlasting life.
जो माझी वचने ऐकतो, माझी वचने समजू शकतो व ज्याने मला पाठवले त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे.
And shall not come into temptation or condemnation but has passed from death unto life.
तो परीक्षेत येणारच नाही, नाशामध्ये येणार नाही, पण तो मृत्यूतून जीवनात पार पडला आहे.
There he is, the mighty conqueror.
बलवान विजयी वीर.
Here he is today, the same yesterday, today and forever.
हा पहा, तो काल आज व सर्वकाल सारखाच आहे.
Here he is performing before the seed of Abraham that's been called out of Babylon.
ज्यांना बाबेलातून बाहेर आणले अशा अब्राहमाच्या बीजासमोर तो कार्य करीत आहे.
Called out of Sodom, called out of the world and separated, showing his promise just exactly true.
सदोमातून जगामधून बाहेर काढलेले व देवाचे वचन जसेच्या तसे दाखवणारा असा तो वेगळा केलेला आहे.
After 2,000 years, here he stands in the midst of us tonight, that mighty conqueror.
2,000 वर्षांनंतर सुद्धा आज रात्री तो आपल्यामध्ये उभा आहे, तो महान विजेता.
The word of God who can discern the thoughts that's in the heart and the intents thereof.
हृदयातील विचारांचा ठाव घेणारा हा देवाचा शब्द, हृदयातील हेतू जाणणारा तो.
What is it? Thy seed shall possess the gates of its enemy.
म्हणजे काय? तुझे संतान शत्रूच्या द्वारांचा ताबा घेईल.
What is it? It's the seed of Abraham, the royal seed, believing the word.
म्हणजे काय? हे अब्रामाचे बीज आहे, राजकीय बीज, देवावर विश्वास ठेवणारे बीज.
The word is God.
आणि शब्द हाच देव आहे.
Now when we see this, we can scream out with them like the poet of old.
जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा आपण एका जुन्या कवी बरोबर मोठमोठ्याने ओरडावे असे वाटते.
Living he loved me, dying he saved me, buried he carried my sins far away.
जीवनाने त्याने प्रेम केले, मरणाने त्याने मला तारलं, पुरले जाण्याने आपला पापाला त्याने दूर नेले.
Rising he justified freely forever, someday he's coming, oh glorious day.
पुनरपी उठूनी त्याने आम्हाला नीतिमान केलं, प्रभू पुन्हा येणार गौरवी क्षण तो.
Someone said you're getting old boy, I can't help that.
एक जण मला म्हणाला, मुला तू म्हातारा होत आहेस, हो पण काय करणार.
I've lived since I was a little boy. My only achievement I've ever had is to see Jesus Christ coming. I gave my life for that purpose.
मी बालपणापासून जगत आलेलो आहे, माझ्या आयुष्यातील एकमेव साधना हीच आहे की येशू ख्रिस्ताला परत येताना पहावे, यासाठी माझे जीवन मी वाहिलेले आहे.
Still in the pulpit as an old man, I believe the same story.
आता मी म्हातारा झालो तरी अजूनही व्यासपीठावरच आहे, याच गोष्टीवर माझा अजूनही विश्वास आहे.
And the greatest thing I can think of is to see Jesus Christ coming from the heavens to receive his own.
येशू ख्रिस्ताने स्वर्गातून येऊन स्वकीयांचा स्वीकार करावा हे पाहावे, यापेक्षा जास्त मोठा विचार तो कोणचा.
God damn it, no wonder we can sing all hail the power of Jesus' name, let angels prostrate fall.
देवा आपण हे गीत गाऊ शकतो, यात आश्चर्य काय? ख्रिस्त असतावा खाली वर, नमा हो त्या समोर.
Bring forth the royal diadem, crown him the Lord.
मुकुट घाला त्यावरी, तो धन्य धन्य राजा थोर.
He is a mighty conqueror.
का तो तर प्रभू येशू महान विजेता आहे.
If you are in him, you're in the word.
तुम्ही त्याच्यामध्ये आहात तर तुम्ही शब्दामध्ये आहात.
He said, if you abide in me, ask what you will, forever gate has already been conquered.
तो म्हणाला, तुम्ही जर मजमध्ये राहता तर काहीही मागा, तुम्हाला वाटेल ते मागा, कारण प्रत्येक द्वार हस्तगत होऊन चुकलेलं आहे.
Then we can say forever promise in the book is mine, every chapter, every verse is mine.
नंतरच आपण म्हणू शकतो, पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन माझ्यासाठी आहे, प्रत्येक अध्याय, प्रत्येक ओवी, प्रत्येक ओळ.
I'm trusting in his word divine, for every promise in the book is mine.
मी त्याच्या दैवी शब्दावर विश्वास ठेवतो, कारण शास्त्रातील प्रत्येक वचन माझ्यासाठी आहे.
Friends, do you realize what that means?
मित्रांनो, याचा अर्थ समजलात का?
Every promise that God made Abraham, every promise that was spoke by the prophets.
अब्राहमास दिलेले व प्रत्येक संदेष्ट्याने दिलेली सर्व वचन.
Every promise that Jesus Christ promised for this day, he's here to confirm it and to show that he lives forevermore.
या दिवसाकरता येशू ख्रिस्ताने दिलेले प्रत्येक वचन तो त्याला दुजारा देणार आहे व दाखवणार आहे की तो सर्व काल जिवंत आहे.
The seed shall possess the enemy's gate.
त्याचे बीज शत्रूंचे द्वार हस्तगत करील.
When it comes down to the hour of death, you say, what about that?
मृत्यूचा क्षण जवळ आला म्हणजे आपण म्हणतो त्याचं काय?
You still have that possession. If Paul said, oh, grave, where is thy victory? Oh, death, where is thy sting?
बोलाने जे म्हटले हा आजही तुमचा ठेवा आहे अरे थडग्या तुझा विजय कुठे अरे मरणा तुझी नांगी कुठे
But thanks be to God who gives us the victory through that mighty conqueror Jesus Christ.
पण त्या महान विजेत्या येशू ख्रिस्ताद्वारे जो आपल्याला विजय देतो त्या देवाचे उपकार माना
Let angels prostrate fall, bring forth the royal diadem, and crown him Lord of all.
Namaho tya samor, mukut ghala tyavari, to dhanya, dhanya, dhanya raja thor.
Tonight after 2,000 years, we stand to see him yet, the mighty conqueror.
Aaj, 2,000 varsha nantari, apan tyala mahan vijeta se pahane sati ube ahot.
Who rent the veil that separated us from any promise of God, and we are more than conquerors in Him.
देवाच्या वचनापासून आपल्याला विभक्त करणाऱ्या पडद्याला त्याने दूर केलं आपण त्याच्यामध्ये विशेष विजयी आहोत
Let us pray.
आपण प्रार्थना करूया
Heavenly Father, as we stand here tonight in the presence of the Holy Ghost.
स्वर्गीय पित्या आज आम्ही पवित्र आत्म्याच्या सान्निध्यात उभे आहोत
That great person of Jesus Christ in spirit form, who was promised to come upon the seed of Abraham, the royal seed.
तो महान पुरुष येशु ख्रिस्त आत्मा स्वरूपात आहे त्याच्या सान्निध्यात त्याने आम्हाला वचन दिले की तो अब्राहमाच्या बीजावर उतरेल हे ते राजकीय बीज आहे
We pray, O God, if there's a man or woman, boy or girl in here that doesn't know you.
हे देवा येथे असा कोणी पुरुष अथवा स्त्री मुलगा अथवा मुलगी असतील जे तुला ओळखत नाही
They've got doubt and frustrations in their mind about the word of God, whether it is the truth or not.
ज्यांच्या मनात संशय किंवा त्रस्तग्रस्तता असेल देवाच्या वचनाविषयी ते साशंक असतील ते वचन खरं आहे का खोटं आहे असे द्विविधा मन त्यांना असेल
ओ ग्रेट गॉड हू मेड द प्रॉमिस कम टुनाइट
तर हे महान परमेश्वरा तूच वचन दिलं आहेस ना त्यानुसार आज रात्री तू ये
There's one great promise you made, Lord. You can keep that promise.
तू एक महान वचन दिलेलं आहेस आणि ते तू पाळशीलच
You said, He that believeth on me, the works that I do shall he also. Greater than this will he do, for I go to the Father.
तूच म्हणाला होतास ना की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो जी कार्य मी करतो ती तोही करेल मी पित्याकडे जातो म्हणून त्याहूनही मोठी कार्य तो करील
Father God, we pray that you'll confirm your word.
परमेश्वर पित्या आम्ही प्रार्थना करतो की तू आपल्या वचनावर शिक्कामोर्तब कर
There's many of the children of Abraham here tonight is sick.
अब्राहमाच्या संतानापैकी येथे आज अनेक जण आहेत की जे आजारी आहेत
Oh, the devil has gated them up. They put them on the inside and they turned the keys.
अरे रे सैतानाने त्यांना जखडून ठेवलं आहे दरवाजे बंद करून त्याने त्यांना आत कोंडून ठेवलं आहे व आतून किली कुल्लू लावलेलं आहे
And said, now you must die. You have heart trouble, you got this, that, or the other, and you must die.
त्यांना धमकी दिली जात आहे की तुला आता मरावेच लागेल तुला हृदयाचा विकार आहे हे ते काही का असे ना तुला मरावे लागेलच
Oh God, may the jubilee trumpet sound tonight of the gospel that every slave can go free.
सणाची तुतारी आज रात्री फुंकली जावो सुवातेचा करणा हा म्हणजे प्रत्येक गुलाम मुक्त होईल
Jesus Christ has conquered those gates. We hold the keys in our hands.
येशू ख्रिस्ताने ती द्वारे जिंकली आहेत आमच्या हातात किल्ल्या दिलेल्या आहेत
Oh, in my name they shall cast out devils.
माझ्या नावामध्ये ते भूते काढतील
If you ask the Father anything in my name, I'll do it.
पित्याकडे तुम्ही काहीही मागा तो ते करीलच.
He that believeth on me, the works that I do, shall he also.
माझ्यावर जो विश्वास ठेवतो तो जी कार्य मी करतो ती कार्य तोही करेल.
The word of God is sharper and more powerful than a two-edged sword.
देवाचे वचन दुधारी तलवारीपेक्षा जास्त तीक्ष्ण व सामर्थ्यशाली आहे.
Cutting to the sunder and the mire and even a discerner of the thoughts that's in the heart.
मज्जा व तंतु याना ते कापते आणि हृदयातील विचारांचा ते ठावही घेते.
And as it was in the days of Noah, so shall it be in the coming of the Son of Man.
जसे नोहाच्या काळी होते तसेच मनुष्याच्या पुत्राच्या परत येण्यामध्ये असेल.
For they were eating, drinking, marrying, giving in marriage.
ते लोक खाणेपिणे लग्न करणे वगैरे मध्ये मग्न होते.
Great building programs and we watched the world.
मोठमोठ्या इमारती बांधण्याचा कार्यक्रम आम्ही जग पाहत आहोत.
There will be signs, fearful sights in the heaven above. This is flying saucers, earthquakes in diverse places.
वर आकाशात चिन्हे भयंकर दृश्य दिसतील. या उडत्या तबकड्या आहेत. निर्णय ठिकाणी भूकंप होतील.
The sea roaring, tidal waves, man's heart failing fear.
समुद्र खवळेल व पुरुषांची हृदय बंद पडतील भीतीने.
Distress between nations, perplexed of time.
राष्ट्रांमध्ये व्यथित भावना समयांचा गडबड घोटाळाच.
And as it was in the days of Lot, so shall it be in the coming of the Son of Man.
लोटाच्या काळात जसं होतं तसंच मनुष्याच्या पुत्राच्या आगमन समयी असेल.
Oh God, come tonight and perform thy word.
आज ये व तुझे वचन पूर्ण कर.
Come tonight and honor the faith of the children of Abraham. Through Jesus Christ's name we ask it. Amen.
अब्राहमाच्या संतानाचा विश्वासाचा मान राख. येशू ख्रिस्ताच्या नामाने आम्ही मागतो. आमेन.
Lord bless you richly. I'm not going to make the altar call just at this time. I'm going to leave it up to you.
तुम्हाला प्रभु भरपूर आशीर्वाद देवो. मी आताच तुम्हाला पुढे येण्याचे आवाहन देत नाही ते मी तुमच्यावर सोपवतो.
I think that many times altar calls I believe with them.
पण मला वाटते की अशी आव्हाने हो त्यावर माझा विश्वास आहे एवढेच.
But as many as received was baptized. That's it. Many as received him.
जितक्यांनी त्याचा स्वीकार करून बाप्तिस्मा घेतला बस एवढेच. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला. आपण आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार
आहोत.
तुम्ही फारच प्रेमळ श्रोते आहात. मी रात्रभर बोलू शकतो. पण मी बोलतो तो केवळ मानव आहे. पण मी त्याचा शब्द सांगतो तेव्हा तो माझा नाही तर देवाचा शब्द आहे.
If I say something and God doesn't back it up, then that was my word.
मी काही बोलावे व देव त्याला दुजारा देत नाही तर ते शब्द माझे समजावे.
If I say his word and he backs it up,
मी त्याचा शब्द बोललो की देव त्याला दुजारा देतोच.
Who is that sinful man or woman, boy or girl that'll walk away and say it isn't so?
कोण पापी पुरुष स्त्री मुलगा व मुलगी आहेत ते सरळ चालू पडतील व म्हणतील छे तसं नाही.
Jesus said when he did these things, they said this man's a fortune teller. He's a devil.
येशूने हे केले तेव्हा लोक काय म्हणाले हा मनुष्य ज्योतिषी आहे सैतान आहे.
A fortune teller, anybody knows that fortune telling is of the devil.
जो कोणी ज्योतिषशास्त्र सांगतो तो सैतानापासून आहे.
He said he's a fortune teller.
शत्रू म्हणाला हो हा ज्योतिषीच आहे.
But did you ever see a fortune teller preaching the gospel?
ज्योतिषी सुवार्ता सांगताना आपण कधी पाहिलायत का?
Did you ever see the fortune teller casting out devils?
ज्योतिषाने कधी भूते काढली असे आपण पाहिलायत का?
No, indeed, they don't do it.
नाही तसे तो कधीच करत नाही.
He said, "Now, the Son of Man will forgive you this."
तो म्हणाला मी मनुष्याचा पुत्र म्हणून तुमची याबद्दल क्षमा करेन.
But when the Holy Ghost has come, to speak against it will never be forgiven in this world or the world to come.
पण पवित्र आत्मा आला आहे व त्याच्या विरुद्ध तुम्ही दुर्भाषण कराल तर क्षमा म्हणून कधी नाहीच या किंवा पुढील युगातही नाही.
Because it's calling the work of God an unclean spirit.
कारण असे करणे म्हणजे देवाच्या कार्याला अशुद्ध आत्म्याची कर्मे म्हटल्यासारखं आहे.
God be merciful to us tonight, and I pray that God will come down and confirm this word before you.
अम्मावर आज दया कर. मी प्रार्थना करतो की देवाने खाली येऊन त्याच्या शब्दाचे समर्थन करावे.
Brother, sister, this is my soul. I've got to meet God.
भावांनो बहिणींनो हा माझा आत्मा आहे. मला प्रभूला सामोरे जाणेच आहे.
I'm responsible for what I say to you. God will hold me responsible for it. That is right.
मी जे काही तुम्हाला सांगतो त्याबद्दल मी जबाबदार आहे. देव मला जबाबदार धरील. अगदी बरोबर.
What good would it do me to stand here and say these things if I know that's condemning my soul to hell?
माझ्या बोलण्याने मी जर माझ्या आत्म्याला नाशासाठी नरकात पाठवित असेल तर माझ्या येथे उभे राहण्यात व या गोष्टी सांगण्यात काहीच अर्थ नाही.
There is a way that seemeth right unto a man, but the end thereof is the ways of death.
मानवाला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याचा शेवट मृत्यू आहे.
God is no interpreter, as I have said. He interprets his own word.
देवाला अर्थ सांगण्याची गरज नाही. मी म्हटल्याप्रमाणे त्याच्या शब्दाचा अर्थ तोच सांगतो.
The seed of Abraham shall possess the gate of the enemy. Do you believe it?
अब्राहमाचे बीज शत्रूचे द्वार हस्तगत करेल. आहे तुमचा यावर विश्वास?
If I could heal you, I would do it. Christ has already healed you.
बरे करू शकतो तर ते मी करीन. ख्रिस्ताने तुम्हाला अगोदरच बरं केलं आहे.
Only thing you have, the key in your hand.
तुमच्या हातामध्ये किल्ली आहे एवढंच.
That key is your faith to take a hold of it. Unlock it tonight, won't you?
ही किल्ली म्हणजे तुमचा विश्वास. ही किल्ली घ्या व कुलूप उघडा. करणार ना तुम्ही?
While he comes into our midst, that mighty conqueror, that conquered every disease.
देव आपल्यामध्ये येत आहे तो महान विजेता आहे ज्याने प्रत्येक रोगाला जिंकलं आहे.
They come here and show you that he's done it, for he still is the word.
वो दाखवेल की हे त्याने केले आहे कारण तो आजही शब्द आहे.
And the word is a discerner of the thoughts that's in the heart.
हृदयातील विचारांचा ठाव घेणारं असतं. कोणची प्रार्थना पत्रिका बी आपण कुठून आरंभ करावा काल रात्री?
Who has prayer card B 50? Raise up your hand. Prayer card B.
चला आपण 50 पासून सुरू करूया. बी 50 कार्ड कोणाकडे आहे? हात वर करा.
We started from 1 the other night, now we're going to start from 50 now.
गेल्या रात्री आपण 1 पासून आरंभ केला. आज रात्री 50 पासून आरंभ करूया.
Who has B50? Hold up your hand.
B50 कोणाकडे आहे? हात वर करा.
Prayer card B50? You mean it's not here?
प्रार्थना कार्ड B50 कोणाकडेच नाही?
Do you have it? All right. B50, B51? Who has that? B51, all right.
आहे तुमच्याकडे? असो B51 कोणाकडे आहे? B52 कोणाकडे आहे?
Alright, you have it.
अच्छा आहे तुमच्याकडे?
B53 54
या इकडे या. 54 55.
A boy comes down here right before I come in and mess up a bunch of cards.
Maza mulga maja agadar ithe ala ani tare sarva cardancha viska kela.
See how they are, one here and one there.
Pahe ek tikde ek ikde.
They don't know you might come down this row here and get one, next and get 10, next get 25.
Ya bajuniya card gya ja pudjala ek number pudjala 10 number त्याच्या पुढच्याला 25 नंबर.
We don't know where it's at, but wherever they are.
कोणते कार्ड कोठे आहे कोण जाणे, पण ते कुठे का असे ना.
Now, how many we call 54B51?
आता आपण किती जणांना बोलो, 5, 4, B50, B50, हा तेच होते ना,
B50 to 55, B50 to B55, 56, 57, 58, 59, 60, 56, 57, 58, 59, 60. Now let's see, 1, 2, count, Billy.
आपण पाहूया, एक दोन मोजूया, बिली ही मोज आणि बिली
60, 70, let them stand up first, if you will.
60, 70, त्यांना जरा प्रथम उभं राहू द्या.
50 to 70, 75, 50 to 70, 75. Count up, Brother Roy, if you will, while I'm talking to the audience.
Brother Roy, मी जोवर श्रोत्यांशी बोलत आहे तोवर ती जरा मोजा बघू.
How many out there now, as you look this way and you haven't got a prayer card?
या बाजूला कोण व किती आहेत की ज्यांच्याकडे कार्डच नाही.
Remember, Jesus said, the works that I do shall you do also. Is that true?
लक्षात ठेवा, येशू म्हणाला, जी कार्य मी करतो ती तुम्ही कराल, खरं आहे.
That's true. Do you believe it? The seed of Abraham said so.
बरोबर, ते तसं आहे. तर तुमचा विश्वास असं आहे का, अब्राहमाचे बीज असे म्हणाला.
The Bible says that he is a high priest, Hebrews the 4th chapter.
बायबल म्हणते तो प्रमुख याजक आहे, इब्री 4th अध्याय.
He is a high priest that can be touched by the feeling of our infirmities. Do you believe it?
तो असा प्रमुख याजक आहे की आमच्या अशक्तपणामध्ये तो संवेदनाशील राहतो, आहे असा विश्वास.
If he's the same yesterday and forever, how would he do it?
जर तो काल आज व सर्व काल सारखाच आहे तर मग तो हे कसं करील.
There was a little woman in the Bible, as you notice what I'm saying.
बायबल मध्ये एक लहान स्त्री होती, मी काय म्हणतो ते पा.
A little woman in the Bible, maybe she didn't have a prayer card.
या बाईकडे कदाचित, लहान बाईकडे प्रार्थना कार्ड नसेले.
But she said in her heart, if I could touch that man, I believe him.
पण ती आपल्या हृदयात म्हणाली की मी जर या माणसाला स्पर्श केला तर माझा त्याच्यावर विश्वास आहे.
She spent all she had for the doctor, with the doctors. They couldn't help her.
तिने आपले सर्वस्व डॉक्टरांकडे जाऊन खर्च केलं होतं, डॉक्टरांसाठी खर्च केलं, त्यांना काहीच करता आले नाही.
Her case was too great. They could not help her. But she believed that God would help her.
तिचं दुखणं फारच मोठं होतं, त्यांना तिला सहाय्य करता आलं नाही, पण देव करेल असा तिचा दृढ विश्वास होता.
And she touched his border of his garment, and he said, I perceive that virtue's gone from me. Is that right?
तिने त्याच्या गोंड्याला स्पर्श केला, झग्याच्या गोंड्याला. येशू म्हणाला, मला दिसते की माझ्यातून काहीतरी निघून गेले आहे, बरोबर ना.
Do you believe he's the same tonight?
तुमचा विश्वास आहे का की प्रभू आजही सारखाच आहे.
Do you believe he's here?
तो इथे आहे असा तुमचा विश्वास आहे का.
How many believe he raised from the dead?
तो मेलेल्यातून उठला असा किती जणांचा विश्वास आहे.
Now how can you prove he raised from the dead?
तर मग तो तसा उठला आहे आपण कसं सिद्ध कराल.
Not long ago a famous Baptist man come to me and he said, Brother Branham, I was defeated one time by Mohammed who said that.
एक प्रसिद्ध बॅप्टिस्ट व्यक्ती माझ्याकडे आली व म्हणाली, ब्रदर ब्रॅनम, माझा पराभव झाला, एका मुसलमानाने माझा पराभव केला.
He said if he's raised, he promised that he would do the same thing. Let's see him do it.
तो मरणातून उठवला आहे आणि त्याने वचन दिले आहे की तो पुन्हा तसे करेल, तर मग आम्हाला पाहू द्या तो कसे करतो ते.
See, they believe that he didn't do it.
पा, हे लोक विश्वास ठेवित आहेत की ते त्याने केलंच नाही.
But we do believe that he does it.
पण आमचा विश्वास आहे की तो हे करतोच.
We believe that He's raised from the dead.
아무튼 विश्वास आहे की त्याने मृतांना उठवले आहे.
There's not another religion in the world that can prove that their founders are living, but Christianity.
या जगात असा एकही धर्म नाही की त्यांचा संस्थापक जिवंत आहे असं कोणी सिद्ध करेल, पण ख्रिस्ती धर्म हे करू शकतो.
The only way God can confirm it is through those who believe it.
देवाने याची निश्चितता सिद्ध करावी याचा एकमेव मार्ग म्हणजे ही प्रचिती येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या द्वारेच होणे.
For that's the only way that God does perform His words is those who believe it.
त्याच्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्याद्वारेच देव आपले वचन सिद्ध करीत असतो.
Now, while they're lining up this little prayer line here, I don't know how many will get.
ही पहा लोक रांगा लावून उभे आहेत, पण त्यांच्यापैकी किती जणांना मिळेल कोण जाणे.
I want each one of you, hold your position, hold your seat, don't move around.
माझी इच्छा आहे की प्रत्येकाने आपले स्थान धरून बसावे, आपल्या खुर्चीवर बसा, इथं सध्या फिरू नका.
Look this way and pray. Say, Lord Jesus, I believe.
हे बघा हाच मार्ग आहे, प्रार्थना करावं म्हणा, प्रभू येशू मी विश्वास धरतो.
You remember, He told me, if you get the people to believe you and then be sincere when you pray.
तुम्हाला आठवतं का प्रभूने मला म्हटले की लोक विश्वास ठेवण्यास तयार असतील व आस्थेने प्रार्थना करा.
That's been across this nation back and forth for 15 years. Not one time did it fail. It can't fail.
या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 15 वर्षे हे चालत आहे, पण एक दाही अपयश म्हणून आलेच नाही, कधीच नाही.
God, one thing God can't do, that's fail.
देवाला एक गोष्ट आहे ती देवाला ठाऊकच नाही व ती म्हणजे अपयश. अपयश असे देवाकडे नाहीच.
He's got to keep his word.
देवाला आपले वचन पाळलेच पाहिजे.
I believe that just as well as I, more than I believe I'm standing here.
असा माझा विश्वास आहे व मी असा विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासानेच मी इथे उभा आहे.
More than I believe I'm in this building, this could be a mirage. It could be a dream.
विश्वास ठेवण्याहून जास्त असा मी या इमारतीत आहे हे मृगजळ किंवा स्वप्न असू शकेल.
In my soul I know Jesus Christ, the Son of God, lives.
माझ्या आत्म्यामध्ये मी जाणतो की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे व तो जिवंत आहे.
You being a seed of Abraham, you being dead in Christ, you're Abraham's seed.
तुम्ही ख्रिस्तामध्ये मृत आहात म्हणून तुम्ही अब्राहमाचे बीज आहात.
Now they got some handkerchiefs here. Great success is done by this people who believe.
आता इथे काही हातरुमाल आहेत त्यामुळे खूप जयश मिळाले आहे, पण लोकांचा विश्वास पाहिजे.
Let us bow our heads while they're getting ready and pray for these.
आपण माना खाली घालूया, तयारी होत असताना आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.
Heavenly Father, we're taught in the Bible, and there's people here who believe every word that you said is the truth.
स्वर्गीय पित्या आम्हाला बायबल शिकवते व इथे असलेले लोक असा विश्वास ठेवतात की तू बोललेला प्रत्येक शब्द सत्य आहे.
Lord, sometimes they stagger and punch the keyhole with a key, missing it and scraping, but they believe it's there.
प्रभु हे लोक कधी कधी डगमगतात, चावीच्या जुडग्यामध्ये हात घालतात पण चावी मिळत नाही, ते कचरतात पण ती आहे असा त्यांचा विश्वास मात्र निश्चित आहे.
Just let them keep punching, they'll find it. For it's there.
त्यांना चाचपडू द्या, चावी तिथेच आहे, ती त्यांना सापडेल.
That key is a right key. If thou canst believe, all things are possible.
व ती किल्लीच योग्य किल्ली आहे, तुमचा विश्वास असो वा नसो देवाला सर्व काही शक्य आहे.
As a song is being sang now, or played.
आता हे गाणं वाजवलं जाईल किंवा गायलं जाईल.
In the Bible it says that Paul taken from his body handkerchiefs and aprons.
बायबल म्हणते पौलाच्या अंगावरून कपडे रुमाल वगैरे काढून,
and
sent them to the sick and the afflicted, and unclean spirits left the people. They were healed.
ते सर्व अजरांकडे पाठवत असेल किंवा पाठवले जात असत, दुःखी व भूतग्रस्तांकडे पाठवले जात असत व त्या सर्वांचे रोग बरे झाले.
लॉर्ड, वी नो सेंट पॉल इज विथ यू.
प्रभू, आम्ही जाणतो की संत पौल आज तुझ्या बरोबर आहे.
बट इट वॉज हिम, इट वॉज यू लॉर्ड, Christ in him.
परंतु हे घडले ते पौलाकडून नव्हते, तर तूच ते करीत होतास, त्याच्यामध्ये वसणारा ख्रिस्त करीत होता.
Not me that liveth, but Christ that liveth in me, he said.
तो म्हणाला, मी जगत नाही, तर माझ्यामधील ख्रिस्त जगतो.
And now to this generation, you're still Christ today as you was yesterday.
आणि अगदी आजच्या पिढीपर्यंत आपण ख्रिस्ताचेच आहोत, जसे काल होतो व आजही.
As I pray over these anxious, touch them. I pray that you'll defeat every enemy.
मी या रुमालावर प्रार्थना करीत असताना, त्यांच्यावर हात ठेवीत असताना मी प्रार्थना करतो की तू शत्रूचा पराभव करावास.
Give them faith to let them know that the enemy is defeated.
त्यांना विश्वास दे यासाठी की त्यांनी जाणावे की शत्रूचा धुवा उडाला आहे.
One time, the Red Sea, as we just spoke of, had Israel cut off from the promise. They was in the line of duty.
एकेकाळी इस्रायल प्रजेला लाल समुद्रामुळे वचनापासून त्यांची ताटातूट झाली व ते आपल्या कर्तव्याच्या मार्गावर होते.
One writer said that God looked down with angry eyes through that pillar of fire.
एक लेखक लिहितो की अग्निस्तंभातून देवाने संतापाच्या नेत्रांनी खाली पाहिले.
And the sea got scared and opened up its gates and they went across.
आणि समुद्र घाबरला, दरवाजे उघडले आणि इस्रायल त्यातून पार गेले.
Look down tonight through the blood of Jesus Christ.
आज येशू ख्रिस्ताच्या रक्तातून तुम्ही खाली पहा.
May with these handkerchiefs laid up on the sick, may the enemy see our faith tonight as we pray this prayer of faith for them.
आणि हे रुमाल रोग्यांवर ठेवले की शत्रूने आपला विश्वास पाहावा, आपणही विश्वासाची प्रार्थना चालूच ठेवूया.
May each one be delivered in Jesus Christ's name. Amen.
प्रत्येक जण रोगमुक्त होवो येशू ख्रिस्ताच्या नामाने. आमेन.
I want your undivided attention.
आता आपले अविचलित लक्ष लावा.
Ever who's on the mic here, you might step it up.
जो कोणी माईकवर आहे त्याने जरा वर यावं.
Because if the Holy Spirit should do this, I don't say that he will.
कारण पवित्र आत्म्याने या करावे तो करत आहेच असे मी म्हणत नाही.
Anyone comes here and tells you that they have power to heal the sick, don't you believe it?
आता तुमच्याकडे कोणी येऊन म्हणेल की त्यांच्याकडे रोग बरे करण्याची शक्ती आहे, तर त्यावर विश्वास ठेवू नका.
The power is all in Christ.
सामर्थ्य सर्व काही ख्रिस्तामध्येच आहे.
He is the conqueror, not you and I.
तो विजेता आहे, तुम्ही व मी नाही.
We just accept what he's done.
त्याने जे केलं आम्ही फक्त ते स्वीकारतो.
No man has power to save or to heal.
कोणाही मानवाला तारण करण्याचे किंवा रोग बरे करण्याचे सामर्थ्य नाही.
Every man in the world, the price has already been paid.
जगातील प्रत्येक मानवासाठी किंमत अगोदर चुकती केलेली आहे.
The requirement has been paid. How was it?
गरज भागवली गेली आहे, ते कसं?
He was wounded for our transgressions, with his stripes we were healed.
तो आपल्या अपराधांसाठी गाळ झाला, त्याला बसलेल्या फटक्यांमुळे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.
Your healing's paid for. Your salvation's paid for.
तुमचे रोग बरे होण्याची किंमत भरलेली आहे, तुमच्या तारणाची किंमत भरलेली आहे.
Have you got the faith to come accept it?
पुढे येऊन त्याचा स्वीकार करण्यासाठी आपल्याजवळ विश्वास आहे ना? बस तेवढे.
Your Abraham's seed you have. God promised it.
तुम्ही अब्राहमाचे बीज आहात, तर तसे आहात कारण देवाने तसे वचन दिलेले आहे.
There's something in you that says it's there, and it is.
तुमच्यात काहीतरी आहे की जे म्हणते आम्ही बीज आहोत व ते आहे.
Now, what is the gift?
देणगी म्हणजे काय?
इज अ गिफ्ट टू गो आउट एंड हील पीपल? नो.
बाहेर जाऊन लोकांना बरे करणे ही देणगी आहे का? नाही.
अ गिफ्ट इज टू गेट युरसेल्फ आउट ऑफ द वे सो गॉड कॅन यूज यू.
आपण स्वतःला बाहेर काढून म्हणजे देणगी म्हणजे तो तुम्हाला पाहू शकेल.
आई प्रॉमिस दॅट द लास्ट साइन अकॉर्डिंग टू जीसस क्राइस्ट.
हे त्याने वचन असे दिले आहे येशू ख्रिस्ताचे किंवा येशू ख्रिस्ताच्या प्रमाणे अंतिम चिन्ह आहे.
एज इट वॉज इन द डेज ऑफ सॉडम जस्ट बिफोर इट बर्न.
सदोम भस्म होण्यापूर्वी जसे सदोमाच्या काळात होते.
नॉट बिफोर अदर थिंग्स टेकिंग प्लेस द गॉस्पेल वाज प्रीच्ड अ लॉट एंड सो फॉर्थ. नॉट दॅट.
काही घडण्यापूर्वी लोटाने सुवार्ता सांगितली होती असं नाही.
बट जस्ट बिफोर इट वॉज बर्न God came down in a form of a man.
पण सदोम भस्म होण्यापूर्वी देव मानवी रूपाने खाली आला.
And sat with the elected church, Abraham and his group, who had the promise.
निवडलेल्या मंडळीमध्ये त्याने अब्राहम व त्याचा गट यांना आणलं, कारण त्यालाच वचन दिलं होतं.
I remember just Abraham's seed receives this.
लक्षात ठेवा, हे मिळते ते फक्त अब्राहमाच्या बीजालाच.
A little while the world seeth me no more, Jesus said.
थोडा वेळ व जग मला पाहणार नाही असे येशू म्हणाला.
You shall see me, for I'll be with you in you to the end of the world.
तुम्ही मात्र मला पाहाल, कारण मी जगाच्या अंतापर्यंत तुमच्या जवळ असणार.
But he promised just before that he returned again, as it was in Sodom.
तो पुन्हा येण्यापूर्वी त्याने एक वचन दिले जसे सदोमामध्ये होते.
Look what Sodom's getting. Look what the elect church is getting.
पहा सदोमाला काय मिळत आहे व निवडलेल्या मंडळीला पण काय मिळत आहे ते पहा.
Said so shall it be at the coming of the Son of Man.
येशू म्हणाला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या अगोदर असं होईल.
God manifested in a form of a man that with his back turned to the tent told what Sarah did on the inside of the tent.
देव मानरूपात प्रगट झाला, त्याची पाठ तंबूकडे वळली तेव्हा त्याने तंबूमध्ये सारेने काय केले आहे ते सांगितले.
Everybody know that's truth, raise your hands. That's exactly.
जे जे कोणी जाणतात की सत्य आहे आपला हात वर करा, हेच असावे.
Now he promised it. We're at the end time.
त्याने वचन दिलंय आपण अंतिम काळात आहोत.
Now remember, that was the last thing that happened, and the Gentile world was burned up, Sodom.
लक्षात ठेवा, ती घडलेली शेवटची घटना होती व सदोम विदेशी जग भस्म झाले.
And the promised son came on the scene.
आणि वचनदत्त पुत्र या समयी आला.
We are looking for our promised son, the Son of God.
आपण वचनदत्त पुत्राची वाट पाहत आहोत, देवाचा पुत्र.
Here we are. May God open your eyes.
असं आहे पहा, देव तुमचे नेत्र उघडो.
I know nothing else to say. May he open your eyes.
दुसरे मला काही म्हणायचं नाही, प्रभूने आपले नेत्र उघडावे.
Now heavenly father, I'm as helpless. I'm a bunch of clay that you molded together. Set out here.
हे स्वर्गीय पित्या, मी असहाय्य आहे, चिखलाचा गोळा आहे, तू मला घडवले आहेस व इथे पाठवले आहेस.
ओ गॉड, मे आय टुनाइट हॅव युअर ग्रेस अँड प्रेझन्स.
हे देवा, आज रात्री मला तुझी कृपा व वास्तव्य ही लाभो.
दॅट इट माइट बी यू माइट यूज दीज लिटल लंप्स ऑफ क्ले दॅट यू हॅव गॉट इन हियर.
यासाठी की तू या चिखलाच्या गोळ्याचा उपयोग करावा.
दॅट दोज लॉर्ड हू यू हॅव कॉल्ड टू इटर्नल लाइफ अँड मे बी हॅव्हन एक्सेप्टेड इट इज येट, मे दे सी दीज प्रॉमिसेस.
प्रभू, ज्यांना तू सार्वकालिक जीवनासाठी बोलवले आहेस व कदाचित त्यांनी त्यांचा स्वीकार केला नसावा, त्यांना ही वचने दिसोत. त्यांना शिकवण मिळाली असेल की हे दुसरे कोणत्या तरी दिवसासाठी आहे, पण बायबलमध्ये स्पष्ट आहे.
कन्फर्म इट लॉर्ड, दॅट्स युअर ओन इंटरप्रिटेशन, इट नीड्स नो मोर दॅन दॅट.
तू याला दुजोरा दे प्रभू, हा तुझा स्वतःचा अर्थ आहे, दुसरा अर्थ सांगण्याची गरजच नाही.
If you just make it so, then they'll see that the word is true.
तू असे करशील तर ते जाणतील की तुझे वचन सत्य आहे.
Grant it, Father. We commit ourselves to you.
पित्या, असे होऊ दे, आम्ही तुझ्या स्वाधीन होतो.
Let every person in here, Lord,
use their faith tonight.
इथे असलेल्या प्रत्येकाने हे प्रभू आपल्या विश्वासाचा उपयोग करावा.
May every member of the tribe of Abraham through Jesus Christ have faith tonight and accept your presence.
येशू ख्रिस्ताद्वारे आलेल्या अब्राहमाच्या प्रत्येक टोळीला विश्वास दे, तू उपस्थित आहेस हे त्यांनी स्वीकारावे.
We'll give you the praise. Amen.
आम्ही तुला स्तवने अर्पण करू. आमेन.
Now, this is a strange.
आणि आता हे आहे किती विचित्र आहे.
I want you to help me. Pray for me. Sit real quiet. Don't move around. Sit still. Pray.
तुझ्या सहाय्याची मला गरज आहे. माझ्यासाठी प्रार्थना कर. स्तब्ध राहा. हालचाल करू नका. बसा व प्रार्थना करा.
Now it's changing from evangelism over to relax yourself in such a way that the Spirit of God can take you completely into another dimension.
पहा आता सुवार्ता प्रसारापासून हे निराळे असे बदलत आहे. आपण अशा तऱ्हेने जणू आराम घ्यावा की ज्या योगे देवाचा आत्मा तुम्हाला पूर्ण बदलून निराळ्या आकारात घेऊन जाईल.
Here stands this young, come over here. That's all.
ही पहा एक तरुणी. भाई साहेब जरा पुढे या. ठीक ठीक.
So I won't get away from this mic. See, I don't know what happens. You see, and then sometimes, you know.
म्हणजे मला माईक सोडावं लागणार नाही हे बघ. काही कळत नाही काय होत आहे. आणि काही वेळा तर
only way I know it is it's on the mic. You see, and they're trying to catch it out there. Now I just don't know what.
मला फक्त एवढं समजतं की काहीतरी माईक वर आहे आणि ते पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. काय आहे कोण जाणे.
Now we're strangers to one another. I don't know you. Never seen you in my life.
हे बघ आपण एकमेकांना ओळखत नाही. मी तुला ओळखत नाही. तुला यापूर्वी कधी पाहिलेलं पण नाही.
But you're a lot younger than I. We're probably born miles apart and years apart. This is our first time meeting. Is that right?
पण तू माझ्यापेक्षा खूप खूपच लहान आहेस. तुझ्या व माझ्या जन्मतारखेत जमीन आसमानाचे अंतर आहे. आपण प्रथमच भेटत आहोत ना. खरं ना.
If it is, raise up your hand so the audience will see.
तर मग हात वर कर म्हणजे प्रेक्षकांना ते समजेल.
She's just a woman standing here.
ही बघा इथे उभी असलेली एक बाई आहे.
Look, take it back to the scripture. Let's take St. John 4. Each one of you read it when you go home.
चला आपण शास्त्राकडे वळूया. योहानाचा चौथा अध्याय घेऊया. तुम्ही सर्वजण घरी गेल्यावर वाचा.
Not this woman is that type of a woman. I don't know.
छे छे ही बाई तशातली बाई आहे असं नाही. मला माहित नाही.
And you know that I'm not Jesus Christ.
तुम्हाला माहित आहे की मी म्हणजे काही येशू ख्रिस्त नाही.
But he's here. It's him.
तरी पण तो येथे आहेच. तोच आहे.
Now his spirit anointing us can reveal her trouble as he did to the woman at the well. Same thing.
आता आत्म्याने आपल्याला अभिषेक केला की या बाईची काय व्यथा आहे हे आपल्याला समजून येईल. अगदी तसंच.
And by that, where the priest and the leaders of that day said, this man's a fortune teller, a devil, Beelzebub.
आणि त्या काळातील याजक व नेते मंडळी कुठे गेली. ती तर येशूला म्हणाली, चक्क म्हणाली, हा मनुष्य ज्योतिषी आहे किंवा सैतान बेलजबूब.
This woman said, sir, I perceive that you are a prophet.
ती समरणी बाई म्हणाली, महाराज आपण संदेष्ट आहात हे मी जाणते.
We know that the Messiah is coming and that will be his sign.
आम्हाला माहित आहे की ख्रिस्त येत आहे व तीच त्याची चिन्हे असतील. हे खरं असं किती जणांना ठाऊक आहे.
Well, if he's the same yesterday and forever, would that be a sign tonight?
तर मग जो तो जर काल आज व सर्व काल एकच आहे तर आज त्याचे हे चिन्ह नसेल का.
Did he promise it would be just before the end of time?
काळाच्या समाप्तीपूर्वी असंच घडेल असं येशू म्हणाला होता ना.
Now, see, if he keeps his promise to Abraham, see.
तर मग पाहूया की देव अब्रामाच्या बीजाला दिलेले वचन पाळतो का नाही.
If anybody in here thinks that's wrong, you come up here and do the same thing.
तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल की हे बरोबर नाही तर त्याने पुढे यावे व हेच करून दाखवावे.
If it isn't, then don't say nothing about it. You have the privilege.
नसेल तर काही बोलू नका. तसा अधिकार आम्हाला तुम्हाला आहे.
Now in Christ's name, I take every spirit under my control to the glory and honor of God.
आता मी ख्रिस्ताच्या नामाने सर्व आत्मे माझ्या नियंत्रणाखाली घेतो. हे सर्व देवाच्या गौरवासाठी व सन्मानासाठी हो.
I have to talk to you, young lady.
बाई मला तुझे शे जरा बोलायचं आहे.
Your Lord talked to that woman at the well.
तुला माहित आहे की विहिरीच्या काठी त्या बाईशी काहीतरी येशू बोलला.
He said, bring me a drink. What was he doing?
तो म्हणाला मला पाणी दे. तो काय करीत होता?
Now watch. He said in St. John 5.
तर नीट पहा संत योहानाच्या पाचव्या अध्यायात तो म्हणाला.
Verily, verily, I say unto you, the Son, that was him, body, can do nothing within myself. Only as he seen the Father do.
मी तुम्हाला खचित खचित सांगतो पुत्राला म्हणजे येशू त्याचा देह पुत्राला स्वतःहून काहीच करता येत नाही. पिता काय करतो हेच त्याने पाहिले आहे.
What the Father doeth, he showeth the Son.
पिता जे करतो ते तो पुत्राला दाखवतो.
See, I can do nothing within myself, but as I see the Father do it.
पाहिलं मला होऊन काहीच करता येत नाही पण पिता काय करतो ते मी पाहतो.
Then Jesus never performed one miracle until first God showed him by a vision.
नंतर येशूने काहीच चमत्कार केला नाही कुठवर जोवर पित्याने त्याला दृष्टांत दिला नाही.
Not told him in his ear, but showed him.
पित्याने त्याच्या कानात सांगितले नाही पण ते त्याला दाखवले.
What I see, not hear, see the Father doing.
माझा पिता काय करतो हे मी पाहतो ऐकतो असं नव्हे.
That's what made him a prophet like unto Moses.
त्यामुळेच तो मोशे सारखा संदेष्टा बनला जसे मोशे म्हणाला.
Now, when he know the Father, he's going to Jericho, but he had need to go by Samaria.
बरं तर जेव्हा तो पित्याला ओळखत होता तर तोच होता. येशू येरिवोला जात होता पण त्याला शमरोला जाणं भाग होत.
And he came up to the city of Sychar.
तो सुखार नावाच्या गावी आला.
Now, see, the Samaritans were looking for a Messiah.
पहा हे शमरोनी लोक मसीहाची वाट पाहत होते.
The Jews was looking for it, and he showed them his sign.
यहुदी पण वाट पाहत होते व तसे त्यांनी त्यांना चिन्हही दिले होते.
Philip, Nathaniel, Peter, as soon as that sign was done, they said, you're the Son of God.
Philip, Nathaniel, Petrus वगैरे जेव्हा चिन्ह घडलेले पाहिले तेव्हाच ते म्हणाले तूच देवाचा पुत्र आहेस.
Rabbi said, this man's Beelzebub.
पण एक धर्मगुरू मात्र म्हणाला हा बलजबूब आहे.
But now remember, the Gentiles, we were the Anglo-Saxon, we wasn't looking for no Messiah.
पण लक्षात ठेवा आपण विदेशी अँग्लो सॅक्सन होतो पण आपण मसीहाची वाट पाहत नव्हतो.
We were heathens, Romans and so forth. We wasn't looking for no Messiah.
आपण विदेशी रोमी वगैरे होतो पण आपण कोणाही मसीहाची वाट पाहत नव्हतो.
He only comes to those who are looking for him.
जे त्याची वाट पाहत होते त्यांच्याकडेच तो प्रकट झाला.
But the Samaritans was looking for him, so he had to go by up by Samaria.
शमरोनी लोक त्याची वाट पाहत होते म्हणून प्रभूला शमरोनाची वाट धरावी लागली.
He sat down at the well.
तो विहिरीजवळ बसला.
A young lady, probably about your age, come out.
एक तरुणी बाई कदाचित तुझ्याच वयाची असेल बाहेर आली.
She's a woman of ill fame. You've read the story, I guess.
ती वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध होती. तू गोष्ट ती वाचलीस असावीस.
And he said, woman, bring me a drink.
मग येशू म्हणाला बाई मला पाणी आण.
She said, how it's not customary for you, a Jew, as Samaritan such.
बाई म्हणाली यहुदी लोक सोमऱ्यांकडे असे काही मागत नसतात.
He said, but if you knew who you were talking to, you'd ask me for a drink.
तो म्हणाला बाई तुझ्याशी बोलणारा कोण आहे तुला माहित असतं तर तू माझ्याकडे पाणी मागितलं असतंस.
Conversation went on. Finally, he found where her trouble was.
हे संभाषण चालू असतानाच त्या बाईची व्यथा काय आहे हे प्रभूने जाणले.
You remember what it was? She had too many husbands.
काय हे तुला माहिती आहे तिला पुष्कळ नवरे होते.
He said, go get your husband, come here. She said, I have none.
प्रभू म्हणाला बाई जा तुझ्या नवरेला घेऊन ये. ती म्हणाली मला नवरा नाही.
Said you said well. Said because you've had five and the one you're living with now is not yours.
प्रभू म्हणाला अगदी बरोबर बोललीस तुला पाच नवरे आहेत व आता जो आहे तो तुझा नवरा नाही.
She said, sir, I perceive that you're a prophet.
मग ती बाई म्हणाली महाराज आता मला कळून चुकलं आहे की आपण संदेष्टे आहात.
We know Messiah cometh, he'll tell us these things.
मसीहा येईल व आम्हास घेऊन जाईल हे आम्हाला ठाऊक आहे.
He said, I'm he.
मग येशू म्हणाला मी तोच आहे.
She left her water pot, ran into the city and said, come see a man who told me what I did. Isn't this the Messiah?
तिने पाण्याचा घडा तिथेच ठेवला गावाकडे दोन टोकली म्हणाली पहा माझ्याविषयी सर्व सांगणारा आला आहे, चला त्यास आपण पाहूया. असाच मसीहा असतो ना.
They hadn't had a prophet for hundreds of years.
लोकांना शेकडो वर्षापासून संदेष्टा असा नव्हताच.
And here was the man that claimed to be the Messiah and proved to be a prophet and showed the sign of the Messiah.
इथे हा असा एक मनुष्य आहे की जो म्हणतो की मी मसीहा आहे, व तो संदेष्टा आहे असे त्याने सिद्ध केले. त्याने मसीहाची चिन्हे दाखवली.
Would it make you believe the same thing if he did the same thing?
जर त्याने अशाच गोष्टी केल्या तर त्यामुळे तुम्ही असाच विश्वास धराल का?
Being he is the same yesterday and forever, and it's promised that these scriptures he'd do it.
तो आज काल व सर्व काल सारखाच आहे. या वचनाने त्याने हे सिद्ध केलं नाही का?
Would it make the audience believe?
रसिकांनो, तुम्ही असा विश्वास धरता का?
You suffer with a kidney trouble. Is that right? Raise up your hand.
बाई, तुला किडनीचा विकार आहे, हे खरं असेल तर हात वर कर.
Why does that always bounce in my face?
हेच एकसारखं माझ्या कानावर का आदळतंय कळत नाही.
Somebody says he guessed that. Ever guess that?
कोणीतरी म्हणत आहे की हा केवळ तर्क बांधित आहे. मी तर्क वितर्क कधीच करत नसतो.
Here, she's a nice woman.
ही पा, ही एक चांगली बाई आहे.
You believe me? You know I never guess that.
विश्वास आहे का तुझा माझ्यावर? आता तुला कळून चुकलंय की मी तर्क बांधित नाही.
Let me say something else.
मला आणखी काहीतरी बोलू दे.
Your husband's with you. He's suffering too, isn't he?
तुझा नवरा तुझ्याजवळ आहे, त्यालाही काहीतरी त्रास आहे खरं ना?
Spinal condition. That's right, isn't it?
मणक्याचा त्रास, बरोबर असेच ना?
You got a little boy with you. He's suffering too. You want him prayed for?
तुझ्याजवळ तुझा लहान मुलगा पण आहे, त्यालाही त्रास आहे, त्याच्यासाठी पण मी प्रार्थना करावी असं तुला वाटतं?
He's got something wrong with his eyes. That's right.
त्याला काहीतरी डोळ्याचा विकार आहे, हो ना?
You got a little girl with you. She's got kidney trouble, like you. Is that right?
तुझ्याजवळ एक लहान मुलगी पण आहे, तिला पण तुझ्यासारखाच किडनीचा विकार आहे खरं ना?
Now you can all be well if you believe. Do you believe it?
तुम्ही सर्व विश्वासाने बरे व्हाल असे तुम्हाला वाटतं का? विश्वास आहे का तुमचा? देव तुला आशीर्वाद देवो, आपल्या मार्गाने जा व बरी हो.
You believe? He's the same yesterday, today and forever.
तुम्ही विश्वास ठेवता का तो काल आज व सर्व काल सारखाच आहे?
What is it? What's he trying to do?
याचा अर्थ काय? काय करू पाहत आहे तो?
To you seed of Abraham, he's showing you that he is not dead. I can't do those things.
तुम्ही अब्राहमाचे बीज आहात, प्रभू तुम्हाला दाखवित आहे की तो मेलेला नाही. मी त्या गोष्टी करू शकत नाही.
He's not dead, but he's a living, showing you that you have a right to possess the gates of your enemy.
तो मेलेला नाही पण जिवंत आहे. तुम्हाला तो दाखवित आहे की तुम्हालाही शत्रूची द्वारे काबीज करण्याचा अधिकार आहे. यात सर्व काही आहे.
This lady, come this way just a moment.
ही बाई पा, क्षणभर इकडे पा.
We're around somewhere the same age, I suppose.
आपण हे जणू काही एकाच वयाचे असो असे मला वाटत.
But we're strangers to each other, so far as I know.
पण आपण एकमेकांना परके आहोत हे मला वाटतं.
I don't know you. And we're strangers. I know nothing of you. That's right. Raise up your hands.
मी तुला जाणत नाही, म्हणजे आपण परके होतो. मला तुझ्याविषयी काहीच माहित नाही खरं ना? तर मग हात वर कर, पहा.
जस्ट सम ऑफ देम गिव यू अ प्रेयर कार्ड, हियर यू आर.
कोणीतरी तुला प्रार्थना कार्ड दिलं आणि तू आलीस.
ऑलराइट, नाउ इफ द लॉर्ड जीसस.
असो तर प्रभू येशूनेच.
Maybe say I was trying to take Brother Oral Roberts' place or some of those great men of faith.
Major म्हटले की मी ओरल रॉबर्ट्स किंवा अन्य महान विश्वासी पुरुषांची जागा घेत आहे.
I'd say, lady, what's wrong with you?
तर मी म्हणेन, बाई तुला काय होत आहे?
Say, well, I have so and so and I might not be right. See, I don't know it. See?
तू म्हणशील अमुक अमुक, पण बरोबर असेल असं नाही.
But you might tell him what's wrong.
पहा, मला काहीच माहित नाही तुला कसली व्यथा आहे हे मी तुम्ही त्याला सांगाल.
He'd lay hands upon you, say, God sent me to pray for the sick.
तो तुमच्यावर हात ठेवील, म्हणेल आजारी लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी देवाने मला पाठवलं.
You believe that? Yes. Glory to God. Go believe it.
तुमचा विश्वास आहे का त्यावर? हो ना? तर मग देवाला गौरव असो, जा विश्वास ठेव.
It's all right. It's all right. God promised
that.
But you see, we're living up a little farther up the day in this. Jesus promised, as it was in the days of Sodom, works that I do shall you also.
Yeshu ne vachan dile, jase Sodomacha kaalat hote, ji karye mi karto, ki tumhi hi karal.
Now, if God can tell me what you have been, you know whether that's true or not.
Tumhi kon aat e mala deva ne dakhavle, tar te khare ka khote, he tumhi janta.
He can tell you what you will be, and if that's true, this will be true too.
Tumhi je paal, tais to sangel, he khara hai, tar mag he hi khare hai.
If he tells you whatever, I don't know. But if he'll tell me what your trouble is.
Mala je mahit nahi, te jar mala Prabhu sangel, par tumchi vyatha kaay hai, he jar Prabhu mala sangel.
Will you believe it too, audience?
Tar tu vishwas theoshil ka?
I really should stop. That one time, that person that's here a while ago, that should confirm it.
Khare pahela. तर आता आम्ही थांबावे जी व्यक्ती इथे होती तिने खात्री झाल्याचे सांगावे.
Jesus did it one time, he never did it one more time.
येशूने एकदा असे केले नंतर त्याने असे कधीच केले नाही.
Everybody in Sychar believed it, believed the woman's testimony when she come told him and she was an ill-famed woman.
शमरोनी स्त्रीने येऊन येशूविषयी साक्ष दिली आणि सुखार गावातील सर्वांनी विश्वास ठेवला आणि तरीही ती कुप्रसिद्ध बाई होती.
A Christian just left the platform before all of you. Amen.
आता तुमच्या समक्ष एक व्यक्ती ख्रिस्ती अशी प्लॅटफॉर्म वरून खाली उतरली. आमेन.
But beings that it's later than we think, may the Lord continue to prove himself the great mighty conqueror that the seed of Abraham.
पण किती का होईना, किती का उशिरा होईना, प्रभूने आपल्याला सिद्ध करून दाखवण्याचे चालू ठेव राहू महान समर्थ विजेता अब्रामाचे बीज तो.
But like Abraham, he did it for Abraham once and then destroyed that and did it again.
पण अब्रामाच्या बाबतीत परमेश्वराने एक गोष्ट केली ती नष्ट केली व पुन्हा उभारली.
Abraham continually to believe God.
यासाठी की अब्रामाने सतत देवावर विश्वास ठेवित राहावे.
You're not here for yourself. You're here for somebody else. And that's a lady, it's your sister.
तू काही इथे स्वतःसाठी आलेली नाहीयेस तर दुसऱ्यासाठी आहेस. ती बाई आहे आणि ती तुझी बहीण आहे.
And the lady is shadowed to death. And she's suffering with a diabetes.
तिच्यावर मृत्यूछाया पसरली आहे. तिला मधुमेहाचा विकार आहे.
And she's not from here. She's from Louisiana, swampy country.
पण ती इथली नाहीये. ती लुईसियनात असते जी जागा खालच्या तळाला चिखलमय आहे. आणखी एक गोष्ट पहा यासाठी की श्रोत्यांनी जाणावे.
यू हॅव अ डॉटर दॅट्स रियल सिक दॅट्स प्लॅनिंग ऑन अटेंडिंग दिस मीटिंग अँड शी हॅज एपिलेप्सी.
एक गोष्ट पहा तुला एक मुलगी आहे व ती फार आजारी आहे. ती सभेला येण्याचा प्रयत्न करीत आहे पण तिला पक्षघाताचा विकार आहे. हे खरं आहे. आहे ना.
If you're Abraham's seed, accept it and walk out and be healed in the name of Jesus Christ.
तू अब्रामाचे बीज असशील तर जा व त्याचा स्वीकार कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने बरी हो.
Do you believe? Certainly.
तुमचा विश्वास आहे श्रोत्यांनो. अर्थात
Remember, it's his promise. He said he would do it. He keeps his promise.
ध्यानात ठेवा हे प्रभूचे वचन आहे. तो म्हणाला की तो हे करीलच. तो आपले वचन पाळतोच.
How do you do? We are strangers to each other. I don't know you, but God does know you.
काय बरं आहे ना. आपण एकमेकाला अपरिचित आहोत. तू कोण आहेस हे मला माहित नाही पण देवाला माहित आहे.
Do you believe if God can reveal to me your trouble? Then you know it has to come from some spiritual power.
मी तुझी व्यथा तुला सांगितली तर हे कोणा एका महान आत्मिक सामर्थ्याकडून आले आहे असे तू मानशील का.
Now there's only two things it can come from that you could imagine.
हे यावे अशा दोनच गोष्टी आहेत याची तुला कल्पना असावी.
When it's done, it's beyond explaining because it's a phenomenon.
हे घडले की ते स्पष्टीकरणाच्या पलीकडलं आहे, कारण ही एक अदृश्य सिद्धी आहे.
ऑल्सो इट्स अ पॅराडॉक्स,
कारण ही एक अदृश्य सिद्धी आहे आणि यामध्ये एक परस्पर विरोधी भाव आहे.
समथिंग वॉज अनरिजनेबल येट ट्रू, इट बी अ पॅराडॉक्स.
काहीतरी उत्तम बुद्धीच्या पलीकडले पण सत्य आहे, हा एक परस्पर विरोधी भास आहे.
And now, you know it, whether it's true or not, you'll know whether he's told you the truth.
हे खरे वा खोटे हे तूच जाणतेस, त्याने तुला सत्य सांगितले का नाही हे तू जाणतेस.
I remember, I don't know you. It has to be someone besides me.
मी तर तुला ओळखत नाही, तरी दुसरीच कोणीतरी माझ्या व्यतिरिक्त अशी व्यक्ती असावी.
If you do like the Pharisees and said, oh, it's an evil spirit, then you have that reward.
परमेश्वराप्रमाणे तू म्हणशील की ओ हा अशुद्ध आत्मा आहे, तर त्याचे प्रतिफळ तुला मिळेल.
यू बिलीव इट्स क्राइस्ट, यू हॅव हिज रिवॉर्ड.
ते ख्रिस्ताकडून आहे असा तुझा विश्वास असेल, तर तुला ख्रिस्ताचे प्रतिफळ मिळेल.
रीझन यू कॅन बिलीव इट बिकॉज ही प्रॉमिस्ड इट फॉर दिस डे.
विश्वास का ठेवावा याचे कारण एकच, की प्रभूने या दिवसासाठी तसे वचन दिले आहे.
अँड इट हॅजंट बीन फ्रॉम दॅट टाइम टू दिस. That makes it the end time.
याचा अर्थ असा नाही की त्या वेळेपासून या वेळेपर्यंत तो अंत समयच म्हणावा.
Somebody keeps appearing before you all time.
कुणीतरी तुझ्या समोर येण्याचा प्रयत्न एक सारखा करीत आहे.
It's a man, gray-headed. It's your husband.
Yes.
Sitting right there.
हा भुऱ्या केसाचा पुरुष आहे, तो तुझा पती आहे, पण इथेच तो बसला आहे.
He's trying to accept his healing being shattered by cancer, tumors, cancer.
त्याचा रोग बरा व्हावा याचा तो स्वीकार करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण कॅन्सर, ट्युमर वगैरे जी छाया.
यू हॅव किडनी ट्रबल, ब्लॅडर ट्रबल.
तुला किडनीची व्यथा आहे, आतड्याचा पण त्रास आहे.
You are Mr. and Mrs. Little. Is that right?
तुम्ही मिस्टर अँड मिसेस लिटल आहात, खरं ना?
Believe with all your heart.
पूर्ण मनाने विश्वास ठेवा, बरे वा.
You say his, their name was, certainly.
तू याचे नाव, त्याचे नाव काय आहे सांगत आहात, निश्चितच.
Didn't Jesus tell Peter, your name is Simon, the son of Jonas?
येशूने नाही का म्हटलं पेत्रसाला की तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस?
Here's the man. We're strangers to each other, sir. I don't know you.
हा मनुष्य बा, आपण अपरिचित आहोत महाशय, मी तुम्हाला ओळखत नाही.
But you're a man like the Peter coming to the Lord Jesus. We come together.
पेत्र येशू ख्रिस्ताकडे आला तसाच तूही आहेस, आपण एकत्र आलो आहोत.
You believe me to be his servant?
मी देवाचा सेवक आहे असा तू विश्वास धरतोस का?
You believe what I've told is the truth?
मी सांगितले ते खरे असा तुझा विश्वास आहे का?
If you can believe it.
तू तसा विश्वास धरू शकतोस तर.
If there's anything I could do for you, I'd do it. But there's nothing I can do. He's already done it. It's just something to get you to believe it.
माझ्याकडे जे काही असेल तर ते मी तुझ्यासाठी करेनच, पण मला काहीच करता येत नाही. देवाने अगोदरच ते करून ठेवलं आहे, फक्त तुला विश्वास ठेवणं भाग आहे. जर मी तो नाही, जर मी हा मीच आहे, तर मला शक्य ते मी तुझ्यासाठी करेनच.
But he gave me a gift and I just relaxed myself before him and he does the talking.
त्याने मला देणगी दिली आहे व मी प्रभूपुढे निरंतर राहत आहे, बोलण्याचे काम प्रभूच करतो.
You believe that?
आहे विश्वास त्यावर?
You believe that, audience?
श्रोत्यांनो, तुमचा विश्वास आहे का?
I want to find a man.
एका मनुष्याला मला शोधायचं आहे.
You have several things wrong with you. But one of the things is you got a growth on your right eye. That's your main trouble.
त्याच्यामध्ये खूपच व्यथा आहे, त्याच्या उजव्या डोळ्यावर मांस वाढले आहे आणि हीच त्याची मुख्य व्यथा.
Here's another thing, a woman keeps appearing here. It's your wife.
ही पहा, ही स्त्री येत आहे, ही तुझी पत्नी आहे.
You believe God can tell me what's wrong with your wife here?
तिला काय व्यथा आहे हे मला देव सांगू शकतो, यावर तुझा विश्वास आहे का?
Her trouble's in her mouth. It's her teeth. That's right.
Tila mukhachi vyathai datancha tras barabar.
Do you believe that the same Jesus who knew who Simon Peter was could tell me who you are?
Ja Yeshu ne Simon Petra la kon hai manun sangitle toch Yeshu ethe ahe tohi tula tei sangel ahe ka vishwas.
Would it make you believe greatly?
Yamule tuja vishwas vadhel.
It would. Oscar Barnes. Is that right?
So now Oscar Barnes. His name, na?
Go on your own home.
Amen.
Amen. Your garacha's rasta dhar tu bana dala hai.
Stranger to you. I do not know you, but God does know you.
Mi tula parka hai. Olkhat nahi, pan dev tula olkhto.
Do you believe that he's able to tell me what your trouble is?
Tula kaay hote hi mala sangil. Ahe na asa vishwas.
Would you believe it with all your heart?
Tu agdi manapasun vishwas sevshil ka?
Your trouble is around your throat and in your chest here. It's a bone decay.
Tujha gasha madhye tras ahe, chhatit pan tras ahe. Hadacha aat gathi ahe. Sadnyacha prakar ahe.
You're getting lumps like and it knots inside the bone structure.
Tujhyavar mausache gole ahet. Hadacha aat gathi ahet. Agdi barobar.
You're not from here. You're in a city that's got orange groves all around it.
Tu ya gavcha nahis. Asha gavcha tu ahes ki tyacha bhavti mosambi vrukshache male ahet.
It sits in a valley with a panoramic of mountains behind it.
He gav eka darit vasle ahe shahara mage nayan ramya parvat ahet.
There's a hotel called Antlers.
Tithe Antlers navache ek hotel ahe.
It's San Bernardino. That's where you're from.
He gav manje San Bernardino. Tithun tu ala ahes.
Go back. Jesus Christ makes you well if you believe it.
Bharat ja. Yeshu Christ tula bare karit ahe. Fakt vishwas thevshil taraj.
There's only one thing can heal cancer. That's God. You believe he'll heal you?
Cancer bara karu shakto. तो एकमेव देवच आहे तोच तुला बरं करील आहे ना विश्वास
go and may the Lord God make you every whit whole.
विश्वास ठेव जा प्रभू तुला पूर्ण बरे करो.
Reason he'd been exceedingly nervous, real upset.
तू अतिशय त्रस्तग्रस्त आहेस, तुझे मनोधैर्य खचले आहे, म्हणून तू आलायस.
By this nervousness, your stomach's got in a condition you can't digest your food. Bring it up in your mouth. It's acid all in your mouth.
या मानसिक व्यथेमुळे तुला पोटाचा त्रास आहे, अपचन होत असते, अन्न पचत नाही, तुला ऍसिडिटीचा त्रास आहे, एकसारखे मळमळते, आंबट ढेकरा येतात, संध्याकाळच्या सुमारास तुला खूपच त्रास होतो.
Late by afternoon you get real weary and everything. You got a peptic ulcer in your stomach.
तुला पेप्टिक अल्सर आहे तुझ्या पोटामध्ये.
Do you believe that Jesus Christ can tell you that?
Yeshu Christ he karit ahe. He tu sangu shaktos. Yavar tujha vishwas ahe ka?
Go eat your supper. Believe with all your
heart.
Ja, bharpur jevan ghe. Yeshu tula bare karto asa maza vishwas ahe.
How do you do? There's many things wrong, but one of the things that you're afraid of, you're going to be crippled up with an arthritis.
Kay bare na? तुझ्यात पुष्कळ व्यथा आहेत, पण तुला सर्वात जास्त चिंताग्रस्त करणारी व्यथा ही आहे की तुझ्या मनामध्ये विचार येत आहे, तुला वाटते ऍथ्रिटिसमुळे तू लवकरच अपंग होणार.
You believe that God will heal you, make you well from it?
देव तुला बरं करील असा विश्वास आहे का?
Lord Jesus, I pray that you'll grant it to my sister. Give her her sight.
प्रभू येशू, मी प्रार्थना करतो की या बहिणीला सहाय्य कर, तिला दृष्टी दे.
Take the lady's trouble from her and make the arthritis well. In Jesus' name, amen.
तिची व्यथा तिच्यापासून काढून घे व तिचा अर्थरायटिस बरा कर येशूच्या नामाने, आमेन. जा विश्वास ठेवून जा, प्रभू ते करेल, तू पूर्ण बरी होशील. शंका आणू नकोस, फक्त चालत राहा व मनापासून विश्वास ठेव.
Heart trouble is a terrible thing, but Christ heals the heart. Do you believe that?
हृदय विकार फार भयंकर वस्तू आहे, पण येशूने ते बरे केले किंवा करतो असा तुझा विश्वास आहे का?
Believe it. It'll all be done.
जा विश्वास ठेव, ते सर्व काही होईल, ते सर्व संपलं आहे.
You believe you're going to be crippled up?
तू अपंग होणार असं तू मानतेस का? नाही, मला नाही तसे वाटत.
अर्थराइटिस,
अर्थराइटिसची छाया आहे. अरे रे, हा कॅन्सर आहे.
You believe he'll heal it?
Yes, I do.
Go believe it.
You'll make it happen. प्रभू बरे करीलच असा विश्वास आहे का? जा, विश्वास ठेव, प्रभू तुला बरं करील.
Been bothering you quite a little while, blockage in the heart, but you believe it's going to be over tonight?
हृदयामध्ये क्लॉट्स आहेत, त्यामुळे तू बराचसा त्रस्त आहेस. आज हे सर्व संपेल असा तुझा विश्वास आहे का?
Go believe it. Thank you, well.
जा, विश्वास ठेव, येशू ख्रिस्त तुला बरे करतो.
Been a little trouble from ladies' trouble for a long time.
तुला बराच काळ स्त्रियांचा विकार आहे.
And then you have a hard time getting up at morning. You're stiff in your limbs. You can't hardly walk up in the day of time. It's arthritis.
सकाळी उठताना तुला फार त्रास होतो. तुझे अवयव जखडले आहेत. तुला धड चालता येत नाही. दिवस बराच वर येईपर्यंत ते चालते. हा अर्थरायटिस आहे.
So don't doubt. You won't have it no more. Just believe it with all your heart.
जा, शंका आणू नकोस. तुला यापुढे हा विकार राहणार नाही. फक्त मनापासून विश्वास ठेव.
You have several things, complications, but the one thing is bothering you so bad, you also think of arthritis, which it is, crippling you up.
तुला पुष्कळ व्यथा आहेत. तुला एका गोष्टीने त्रस्तग्रस्त करून सोडले आहे, व ते म्हणजे अर्थरायटिसने तुला अपंगत्व येत आहे.
You believe it, he'll make you walk and be well?
प्रभू तुला पायावर चालवील व बरे करील असा विश्वास आहे?
Go believe it with all your heart. Jesus Christ will make you well.
जा, मनापासून विश्वास ठेव. येशू ख्रिस्त तुला बरे करील.
Nervous, hard and arthritis, but you believe that God will make you well?
मानसिक कमजोरी, arthritis, देव तुला बरे करेल असा विश्वास आहे का?
You do? Go with the Lord Jesus name.
जा, प्रभू येशू तुला बरे करो.
That stomach has sure given you a lot of trouble in the last few years, hasn't it? It won't no more.
बरेच दिवस किंवा बरीच वर्षे तुझे पोट तुला त्रास देत आहे, खरं ना? आता नाही देणार. जा, विश्वास ठेव, देव तुला आशीर्वाद देऊ.
यू कॅन ऑल्सो स्टमिक सी यू बिलीव्ह.
जा, तुझे पोट बरे झाले आहे. शंका न धरता मनापासून विश्वास ठेव.
हॅव अ हार्ड टाइम ब्रीदिंग, दॅट ओल्ड अस्थमा रिअली गेट्स यू डाउन, डझंट इट?
श्वास घेण्याचा त्रास होतो ना? तुझा दमा तुला फार गर्भगळीत करीत आहे, हो ना?
यू बिलीव्ह इट्स गोइंग टू बी डन नाउ?
आता हे होईलच असा विश्वास आहे.
Yes. Amen.
अच्छा, बरे तर जा, विश्वास ठेव. आमेन.
हालेलुया. डू यू बिलीव्ह विथ ऑल युअर हार्ट?
हालेलुया. श्रोत्यांनो, तुम्ही मनापासून विश्वास ठेवता का?
जस्ट अ मोमेंट.
जरा थांब.
Don't you see that light there?
तो प्रकाश तुला दिसत नाही का?
A little colored lady looking at me sitting right down here. She's got a growth in her left side.
एक काळी बाई इथे बसली आहे, ती माझ्याकडे पाहत आहे. तिच्या उजव्या बाजूला मांसाचा गोळा आहे.
She has kidney trouble, complications.
तिला किडनीचा त्रास आहे. एक ना दोन अशा अनेक व्यथा.
You had more faith, you don't have to come up here. It's over. Just believe it. Amen.
जरा जास्त वेळ विश्वास धरला असतास तर तुला इथे येण्याचे जरूरच पडली नसती. सर्व काही संपलं आहे.
Have faith in God.
विश्वास ठेव, फक्त देवावर विश्वास ठेव.
You believe that?
श्रोत्यांनो, तुम्ही विश्वास ठेवता का?
You believe, sister, you get over that spinal trouble sitting there, you believe it, he'll make you well?
तुझ्या मणक्याचा विकार बरा होईल असा विश्वास आहे का भगिनी?
Okay. Just don't doubt it. You can have it if you'll just believe it.
बरे तर, जराही शंका आणू नकोस. विश्वास ठेवशील तर तुला सर्व काही मिळेल.
The man sitting here looking at me suffers with a prostate trouble, getting up at nights and things.
या हा इथे बसलेल्या या माणसाला प्रोस्टेटची व्यथा आहे. रात्री एकाएकी जाग येणे वगैरे.
यू बिलीव्ह सर? इट बी ओव्हर देन. यू बिलीव्ह?
विश्वास ठेवता का तुम्ही? हे सर्व काही संपेल, फक्त विश्वास ठेव.
Here sits a colored man sitting over here looking at me. He's suffering with epilepsy.
हाँ पाहा एक काला मनुष्य माझ्या कडे बघत आहे त्याला पक्षघात आहे.
He also is seeking the baptism of the Holy Ghost.
पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळण्याचा शोधातही आहे.
Stand up on your feet, sir. Accept your healing.
माशे आपल्या पायावर उभे रहा रोग निवारणाचा स्वीकार करा.
May God give you the baptism of the Holy Ghost. Amen.
प्रभु तुला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देवो.
Sitting right across from me, there's a child sitting over there that also has epilepsy.
ते पहा लहान बाळ तिथे कुठेतरी बसलंय त्याला पक्षघात आहे.
Kind of a fainting away spell sitting out there over on the other side.
काहीसा तोल जाणे म्लानता पहा हे बाळ पलीकडे बसलंय.
You believe that God will make the child well there.
देव या बाळाला बरे करेल असा विश्वास आहे.
You believe with all your heart.
मनापासून विश्वास ठेवता का.
God will heal the child.
तर मग जा प्रभु बाळाला बरे करील.
Do you believe every one of you?
तुमच्यापैकी प्रत्येक जण विश्वास धरता का.
Isn't he truly Abraham's royal seed?
खरोखरच अब्राहमाचे राजकीय बीज आहे नाही का.
Isn't he the mighty conqueror?
तो महान समर्थ विजेता आहे नाही का.
Did he promise that you could possess the gates of the enemy?
तुम्ही शत्रूची द्वारे हस्तगत कराल असे वचन त्याने दिले ना.
How many of you are bound, feel the pressure of the enemy?
आपणापैकी किती जण सैतानाच्या दडपणाखाली जखडलेले आहेत.
Raise your hands that you feel the pressure of the enemy.
हात वर करा शत्रूचे दडपण आपल्याला भासते का.
And you're Abraham's seed. Raise up your hands like it.
तुम्ही अब्राहमाचे बीज आहात असा हात वर करा.
Say, Brother Branham, I'm bothered with nervousness. Oh, there's about 80% of you with that.
म्हणा ब्रदर ब्रॅनम मी मानसिक व्यथेने त्रस्त आहे. तुमच्यापैकी जवळजवळ 80% लोकांना हे आहे.
Say, it's just so thick now, the whole crowd's just becoming like a great big milky.
म्हणा मी गर्दी एवढी दाट होत आहे सर्व जमाव आकाशाच्या गंगेसारखा असंख्य ताऱ्याप्रमाणे होत आहे.
It's almost making me blind out there where you're at.
यामुळे मी जवळजवळ आंधळा होत आहे त्या तिथे जेथे आपण आहात.
Don't you see that you're 20 or 30 maybe cases or more right here on this platform and out in that audience that God does not fail?
तुम्ही पाहता ना येथे 20 30 अथवा जास्त लोक श्रोत्यामध्ये आहेत व्यासपीठावर आहेत देवाला कधीच अपयश नसते. हाच
इट्स जीसस क्राइस्ट द सेम यस्टरडे टुडे एंड फॉरएवर.
येशू ख्रिस्त काल आज व सर्वदा सारखाच आहे.
डू यू बिलीव दॅट.
असा विश्वास आहे.
देन व्हाय नॉट एवर सीड ऑफ अब्राहम व्हाय डोंट यू टेक द की नाउ.
तर मग अब्राहमाच्या प्रत्येक बीजांनो आताच तुम्ही किल्ली का घेत नाही.
द ग्रेट कॉकर दॅट कॉकर्ड इट फॉर यू इज हियर. He's proved to be here.
ज्याने तुम्हाला तुमच्यासाठी विजय मिळवला तो महान विजेता येथे आहे त्याने तसे सिद्धही केले आहे.
Do you believe him?
त्याच्यावर विश्वास ठेवता का.
Then take your key of faith, reach up with your hands and say, Jesus Christ, I believe for my healing right now.
विश्वासाची किल्ली घ्या हात पुढे करून घ्या व म्हणा येशू ख्रिस्ता माझा रोग बरा होईल यावर माझा विश्वास आहे अगदी आत्ताच.
Stand up on your feet, raise your hands, unlock your faith now.
पायावर उभे रहा हात वर करा विश्वासाची किल्ली घेऊन विश्वासाला उघडा.
I believe, Lord Jesus. I believe right now.
विश्वास ठेवतो येशू ख्रिस्ता अगदी या क्षणीच ठेवतो.
Now lay your hands over on one another.
आपले हात एकमेकावर ठेवा.
Put your hands across to one another, another seed of Abraham.
एकमेकांचे हात धरा अब्राहमाचे बीजा.
Now you pray for that person. Lay your hands up on him.
आता तुम्ही या रोग्यांसाठी प्रार्थना करा त्यांच्यावर हात ठेवा.
Jesus said, "These signs shall follow them that believe."
येशू म्हणाला जे विश्वास धरतात त्यांच्यासाठी ही चिन्हे होतील.
If they lay their hands on the sick, they shall recover.
रोगी इस्मावर तुम्ही हात ठेवाल तर ते बरे होतील.
Satan, you've lost the battle.
अरे सैताना तू लढाईत हरलायस.
In the name of Jesus Christ, come out of here and let these people go for the glory of God.
Yeshu Christacha namat etu nihunja ya lokanna devacha gaurava sathi etun shantine jaude.